ओमन्यान्तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरोन्मीलितमेन तस्मै श्रीगुर्वे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुवेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य भूनित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। तर जे आपल्या 40 गीता कोर्सला होते, आपण साधारणपणे काही काही विषय तेच डिटेलमध्ये घेणार आहोत आणि काही काही विषय नवीन पण घेणार आहोत। तर पहिल्या दिवसाचा विषयात पहिल्या भागामध्ये आपण चर्चा केली होती सुखाचा शोध म्हणून मनुष्य जीवनाचा उद्देश। 4 सेशन 15 झालेत, कलियुगाची मेमरी शक्ती खूप कमी आहे, तरी पण एक रिव्हिजन करून दिल्यावर। तर भगवद्गीतेमध्ये पण त्या विषयावर 2-4 श्लोक भगवंतांनी सांगितलेले आहेत। आणि आमचे एक राधिका वल्लभ प्रभू आहेत, ते साऊथ इंडियन असल्यामुळे ते इंग्लिशमध्ये बोलले की मिझरी इज कंपल्सरी, सफरिंग इज ऑप्शनल। म्हणजे मिझरी म्हणजे तुमच्या आयुष्यात काही दुःखी घटना घडतील हे अवश्य होणार आहे, कारण का आपण ऐकलं जग कसं आहे। गीता कोर्सच्या 3rd-4th दिवशी दुःखालयम अशाश्वतम आहे, ते घडणार आहे, पण त्यांनी तुम्ही दुःखी व्हायचं, घटना घडणार आहेत, अप्रिय घटना, थोडक्यात आपण काय म्हणू, अप्रिय घटना घडणार आहेत, पण त्यांनी आपण दुःखी व्हायचं काय नाही ते आपल्या हातात आहे, आणि भगवंत ते आपल्याला 6th शिकवत आहेत। म्हणजे एक भ्रम आपण लांब करूया की अप्रिय घटना घडणारच नाही, आपण काय केलं तर आपण जप केल्यावर अप्रिय घटना घडणार नाही आपल्या आयुष्यात, किंवा आपण काय तिरुपती बालाजींना 1 करोड रुपये दान दिल्यावर असं काय घडणार नाही, हां, किंवा तत्सम काही, हां, प्रभू रामांच्या आयुष्यात, पांडवांच्या आयुष्यात, प्रल्हादाच्या आयुष्यात, काल नृसिंहाची जयंती झाली, हां, नृसिंह चतुर्दशी अवताराचा दिवस, आपण पाहतो या सगळ्यांच्या भक्तांच्या आयुष्यात पण अप्रिय घटना घडल्या, पण त्या घडल्यावर आपण दुःखी व्हायचं का नाही, हां, कसं व्हायचं नाही किंवा कसं होतो हे भगवंतांनी गीतेत 6th थोडं आपल्याला सांगितलेलं आहे। तर ती आजची चर्चा असणार आहे हॅपीनेस थ्रू माइंड मॅनेजमेंट, मनाच्या नियंत्रणातनं आपण कसं आनंदी किंवा सुखी राहू शकतोय। अर्थात सर्वात आनंद आहे तो भगवत भक्तीमध्ये आहे, पण तो प्राप्त करण्यासाठी पण मन नियंत्रण असणे आवश्यक आहे। तर त्या हिशोबाने आपण सरकतोय, तो श्लोक आलेला आहे ना, तो 6th 6 श्लोक आहे, आपण 3 म्हणूया, मग मी अर्थ वाचतो आणि मग आपण पुढे जाऊया। हां, तसं 6th 5 श्लोक पण संबंधित आहे, 6th 34 श्लोक पण संबंधित आहे, पण आपण 6th 6 श्लोक घेऊन पुढे जाऊया। हां, मी म्हणतो, तुम्ही माझ्या मागे म्हणा। बंधुरात्मा आत्मनस्तस्य येनात्मैव आत्मन जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत्। ओके, मी अर्थ वाचून घेतो, म्हणजे आपल्याला श्लोक म्हणताना काहीतरी तरी त्यातलं कळेल। मी माझ्या भाषेत सांगतोय, म्हणजे आपल्या बोलीभाषेत सांगतोय। बंधू म्हणजे फ्रेंड किंवा हितचिंतक, संस्कृत म्हणजे आपण मित्र, बंधू, सखा हे सगळे एका अर्थी वापरतो, पण संस्कृतमध्ये प्रत्येक ह्याचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ आहे, भले इंग्लिशमध्ये त्याला फ्रेंडच म्हणूया। हं, बंधू म्हणजे हितचिंतक। तर आत्मा शब्दाला 2-3 अर्थ आहेत, आत्मा म्हणजे आपला आत्मा, मन पण आत्मा म्हणतात। तर ज्यांनी आपल्या मनाला जिंकलेलं आहे असं मन, त्याच्याकरता सर्वात उत्तम हितचिंतक फ्रेंड आहे असं भगवंत सांगतायत। आणि ज्यांनी आपल्या मनाला जिंकलेलं नाही आहे असं मन, त्याच्याकरता सर्वात वाईट शत्रू आहे। म्हणजे भगवंतांनी नुसतं मित्र आणि शत्रू नाही सांगितलं, तर सर्वात उत्तम मित्र आणि सर्वात वैश्यशत्रू असे भगवंतांनी वापरलेले आहेत. तर ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की आपल्या मनाद्वारे आपण स्वतःचा उद्धार केला पाहिजे. उद्धार आणि आपलंच मन जे नियंत्रित आहे ते मित्रासारखं वागू शकते, अनियंत्रित मन शत्रूसारखं वागू शकते. ह्या विषयावर भगवंतांनी घेतलं आहे. तर आपण हा श्लोक अजून दोनदा म्हणून आजची चर्चा करू. बंधुरात्मा आत्मनस्तस्य येनात्मैव आत्मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत्. बंधुरात्मा आत्मनस्तस्य येनात्मैव आत्मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे येनात्मैव वर्तेत आत्मैव शत्रुवत्. हरे कृष्ण. तर मन खरं मंत्र आपण जप करतो त्याचा पण अर्थ मनाशीच आहे. मनत रायते इति मंत्र, जे आपल्या मनाला ह्या सगळ्या गोंधळातनं बाहेर काढते त्याला मंत्र म्हणतात. तर जप हा नक्कीच एक महत्त्वाचा विषय आहे. पण कधी कधी आपण पाहतो थोडंसं भगवंतांचं म्हणणं कळलं नाही तर जप करून जो इफेक्ट आहे रिझल्ट येला थोडा वेळ लागतो. म्हणून आपण हे चर्चा करतो आहे. तर आपलं मन कसं आहे? चंचल आहे. आज सहाव्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात अर्जुन म्हणतो, बघा अर्जुनाचं मन खूप नियंत्रित होतं. एक घटना सांगतो. अर्जुन जेव्हा स्वर्गलोकात गेले होते आणि तिथे उर्वशी म्हणजे अतिशय सुंदर अप्सरा त्यांच्यासमोर आली, तरी पण अर्जुनाचं मन बिलकुलही विचलित झालं नव्हतं. म्हणजे एवढं त्याचं मन नियंत्रित होतं. तरी अर्जुन भगवंताला काय सांगतोय की माझं मन नियंत्रण करणे हे कठीण काम आहे. समजा अर्जुनाची स्थिती तशी होती तर आपली स्थिती काय असू शकते? इफ अर्जुन असे एवढं कंट्रोल्ड माइंडवाला की इवन सीईंग उर्वशी विच इज थाउजंड ऑफ टाईम ब्युटिफुल, हजारो लाखो पटीने सुंदर आहे आपल्या जगातल्या सर्वात सुंदर स्त्रीपेक्षा, तरी पण अर्जुनाचं मनामध्ये काही विचलितपणा आला नाही. पण अर्जुन सांगतोय भगवंतांना एखादं वादळ कंट्रोल करणे शक्य आहे पण मनाला कंट्रोल करणे शक्य नाही आहे. आता आपण तो विचार केला पाहिजे. तर ह्या हिशोबाने अर्जुन पण 34व्या श्लोकात सांगतोय. तर हे मन कंट्रोल काय प्रकार आहे? पहिलं तर मनाचा हाच स्वभाव आहे की जसं आपण म्हटलं ते कधी फिरत बसतंय आणि कधी कधी ते आपल्या इच्छेनुसार फिरतंय, कधी कधी आपल्या इच्छेच्या पेक्षा वेगळं फिरतंय. ते काही काही खेळणी असतात ते म्हणजे एस एल वर्ल्ड वगैरेमध्ये ते लहान मुलं कारमध्ये असतात, ते कशी चालत असतात कार, काय कधी त्यांच्या इच्छेनुसार चालते कधी त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध चालते. तसं मन कधी आपल्या मनाप्रमाणे म्हणजे आपल्याला पाहिजे तसं चालतंय, आपल्याला बुद्धीला पाहिजे तसं चालतंय. लहान मुलांच्या वागण्यात आपल्याला ते दिसून येतंय पण मोठ्यांच्या वागणं तसंच असतंय. खरं एकाने सांगितलं लहान मुलांच्या मध्ये मोठ्या लोकांमध्ये काय फरक आहे? त्यांच्या मानसिक क्रियेमध्ये लहान मुलांना खूप पाहिजे असतंय, मला हे वेफर पाहिजे, मला खेळणं पाहिजे, हे पाहिजे. आणि मोठ्यांना पाहिजे असतंय, मला ही गाडी पाहिजे, हे घर पाहिजे, हा ड्रेस पाहिजे. दोघांमध्ये फरक एवढाच आहे की मोठ्यांकडे पैसे आहेत, लहान मुलांकडे पैसे नसतात. बाकी काय असा फरक नाही. आपलं मन दोन्हीमध्ये तेवढंच चंचल आहे. आपले हे पाहिजे ते पाहिजे वेगवेगळं असेल पण एकाकडे लहान मुलांकडे पैसे नसतात म्हणून ते आईबाबांकडे हट्ट करतात आणि मोठ्यांकडे पैसे असतात. बाकी मनाच्या वागणुकीत काय विशेष फरक नाही आहे. तर एनिवे आपण पाहतो त्या गीता कोर्सला ऐकलं की 700 कोटी लोक प्रयत्न करत आहेत सुखी व्हायचे, आनंदी व्हायचा. त्याकरता ते पैसे कमवत आहेत, काहीतरी चांगलं खात आहेत, आईस्क्रीम खात आहेत, केक खात आहेत, एसीमध्ये झोपत आहेत, वेगवेगळं करत आहेत, बट स्टील दे आर नॉट हॅपी. अनेक अत्यंत श्रीमंत लोक आहेत ते पण दुःखी आहेत. अति गडगंज श्रीमंत, गडगंज सुंदर, गडगंज शक्तिशाली, बुद्धिमत्ता काय, नोबेल प्राईज वगैरे, प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट देशांचे, ते पण काही विशेष आनंदी नाही आहेत. म्हणून भगवंत सांगत आहेत ह्याचं कारण काय? ह्याचं कारण आहे मन. बघा एखादी परिस्थिती त्या परिस्थितीत खूप चांगलं घडलं असेल तरी मन त्यातनं आपल्याला अत्यंत दुःखी करू शकतं. खूप चांगलं घडलंय. मी ती गोष्ट आपल्या गीताकोशाला सांगितली का माहीत नाही, त्या आमच्या गिरिराज महाराजांच्या बहिणीची सांगितली का नाही माहीत नाही, मला आठवत नाही. कारण की काही गिरिराज महाराज आहेत त्यांचे ते एवढे श्रीमंत होते की ते प्रायव्हेट विमान करून अमेरिकेतनं इंडियात येऊ शकत होते 40 वर्षापूर्वी. नक्की 40 वर्षापूर्वी, आजकालही कठीण आहे पण तेव्हा. आणि त्यांच्या त्यांची गिरिराज महाराजांची त्यांनी का बरं ते म्हणजे असा विचार केला आध्यात्मिक जीवनाबद्दल, कारण माझ्या बहिणीचा वाढदिवस होता आणि माझ्या बहिणीची खोली किती होती, आता हा जो आपला लांबुडका हावलं ना म्हणजे त्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत आणि एवढा एवढी त्या बहिणीची खोली होती बंगल्यामध्ये एकटीची, आणि त्या खोलीच्या चारही साईडला कपाट होती आणि ते सगळे कपाटांमध्ये तिचे ड्रेस भरलेले होते. हरी बोल. चारही साईडला कपाट म्हणजे आपल्यापैकी काही लोकांचे ते आयुष्यभराचे पण तेवढे कपडे होणार नाहीत आणि त्यांचे तेवढे होते. आणि मग बड्डेमध्ये सगळे फॅमिली भाऊ बहीण वडील सगळे जमले आहेत, अगदी काय म्हणतात सेलिब्रेट करत आहेत बड्डे, आणि त्याच्यात ती रडायला लागली. तर सगळे अरे वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करतोय तू इथे काय रडते, तर ती म्हणते माझ्याकडे खूप कमी कपडे आहेत. आपण हसतोय पण आपण त्या स्थितीला पोहोचलो तर मे बी आपण पण तसंच वागू, कारण का ते मन आहे. हा तिचं मन तसंच आहे आणि आपलंही मन तसंच आहे. आपण आत्ता हसतोय कारण की आपल्याकडे तेवढे कपडेच नाही आहेत, पण जेव्हा आपल्याकडे जेवढे कपडे होतील हां तेव्हा आपल्याला ते कमीच वाटतील. हां आता पण असतो बघा माझ्याकडे तर 10 कपडे आहेत, तिच्याकडे तर कमीत कमी 400-500 असतील. आता एक जोक वेगळा, आमच्या वर्गात पण एक मुलगी होती, ते दररोज नवीन कपडे घालून राहायचे वर्षभर, तिचे कपडे कधीच रिपीट झाले नाहीत. आम्हाला काय कळे ना काय प्रकार चालू आहे, म्हणजे कपडे लोकांकडे खूप असतात ओके 50-100 पण त्याहीपेक्षा जास्त. मग नंतर आम्हाला कळलं की त्या वडिलांचं हे अपॅरेलचं दुकान आहे. आता मी जास्त बोलत नाही, ज्याला समजायचं त्याने समजून घ्या. अपॅरेल म्हणतात ना कपड्यांचं दुकान, रेडीमेडचं दुकान आहे तिच्या वडिलांचं. हरी बोल. म्हणून तिच्याकडे कायम दररोज नवीन कपडे होते. या या पुढे 2 सीटा तुमच्याकडेच ठेवले. तर एनिवे दॅट इज द होल पॉईंट. हां तरी पण तिला वाटत असेल की मला माझा आजचा ड्रेस चांगला नाही, भले तो नवीन घातलाय मी. आणि सगळ्या मुलांच्या लक्षात सगळ्या मुली मुला मुलींच्या लक्षात आलं होतं की हिचे ड्रेस कधीच रिपीट होत नाही आयुष्यभर, 4 वर्ष रिपीटच नाही, 4 वर्ष झाले रिपीटच नाही ड्रेस. हां काय करणार, आता वडिलांच्या कपड्याचं दुकान घाला आणि परत ठेवून द्या नवीन म्हणून विकायला. सो तर एनिवे सर तुम्ही विकत घेताना काळजी घ्या, कोणी वापरले असतील तर माहीत नाही. सो एनिवे तर पण मन हे असं आहे. थोडक्यात कसं आहे, अतिशय उत्तम गिरिराज महाराजांच्या बहिणीचं उदाहरण दिलं, एवढं सगळं उत्तम परिस्थिती आहे, त्यातही ती दुःखी होऊ शकते. आणि काही जे असतात, जसं एक कथा आहे कोणाची बरं चाणक्य पंडित नाही एक कथा आहे कोणाची माहीत नाही, एक श्रीमंत मनुष्य होता. हां त्याच्याकडे भरपूर काय काय होतं, मोठा बंगला, आता हे 500 वर्षापूर्वीची कथा म्हणते, तेव्हा काय गाडी बिडी नव्हती, पण सोनं जागा जमीन नोकर चाकर भरपूर पैसे मोजायचा दर असतो, पण तो दुःखी होता. आणि तो रात्री दुःखी चिंतामध्ये पैसे मोजतोय तेव्हा त्याने आवाज ऐकला लांबून, एका कुठी कुठनं तरी आवाज येतोय, एक व्यक्ती मस्त असावा म्हणजे त्याला दिसत नव्हतं, आवाज येत होता फक्त. आणि लांब असा आनंदी गाण्याचा मे बी भगवंतांचं नाव रामकृष्ण हरी किंवा हरे कृष्ण असा आनंदात गातोय. तो म्हणतोय हा कोण आहे एवढा आनंदी आहे, हा एवढा आनंदात गातोय, मी तर बाबा एवढे पैसे संपत्ती जागा नोकर असून मी असं आनंदात काही राहू शकत नाही. मग तो आवाजाचा मागोसा घेत 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 गेला तर लांब त्याला एका कुटीमध्ये, ती कुटी म्हणजे फक्त 4 पाय आणि वर थोडंसं गवत छप्पर म्हणून साईडला काही नाही, हां त्यात जमिनीवरच एक व्यक्ती असा मस्त झोपला होता, एक काय कांबळी म्हणतात ना कांबळी घालून ब्लँकेट, आणि आनंदात गात होता. त्या श्रीमंत व्यक्तीला ना त्याचं आपण म्हणून ब्रेन फ्यूज झालं, त्याला काही कळेच ना, ह्याच्याकडे घर नाही नोकर नाहीत पैसे नाहीत झोपायला काय बेड नाही जमिनीवर झोपलाय, आणि हाऊ कॅन ही बी सो हॅपी, ह्याच्याकडे काहीच नाही आणि हाऊ कॅन ही बी हा एवढा, त्याला ते काय समजे ना, कारण की आपलं असं बनलेलं असतं ना मला आनंदी सुंदर पाहिजे पैसे पाहिजे तमुक पाहिजे, आपलं एक इक्वेशन बनलेलं असतं, तर त्याला काय कळे ना असं कसं होऊ शकतं. शेवटी त्याने विचारलं बाबा हे कसं काय, तो म्हणतो बघा, तो नाही त्याने विचारलं माझ्याकडे तो अमुक आहे तमुक आहे तमुक आहे तमुक आहे तरी मी आनंदी नाही, आणि तुझ्याकडे काहीच नाही तरी कसा काय आनंद. हां इकडे एक जागा आहे, हां राहू दे खुर्ची ठेवा कोणतरी येईल मागून, पण तुम्हाला इकडे एक जागा आहे. हां तर असा कसं काय? तर त्या गरीब माणसाने उत्तर दिलं, तुम्ही कशावर फोकस करताय? तुमच्याकडे भरपूर काय काय आहे पण तुम्ही फोकस कशावर करताय? तुमच्याकडे काय नाही आहे त्याच्यावर फोकस करताय. एवढं सगळं आहे पण माझ्याकडे 10 नोकर आहेत, अजून 2 नाही आहेत. तुमचा फोकस कशावर आहे? माझ्याकडे 2 नोकर कमी आहेत. आणि म्हणतो माझा कशावर फोकस आहे? माझ्याकडे काय आहे? मस्त झोपायला जमीन आहे, एक ब्लँकेट पण आहे माझ्याकडे, काही लोकांकडे ब्लँकेट पण नाही आहे. आता एकांनी ना स्टॅटिस्टिक्स घेतलं होतं, ते स्टॅटिस्टिक्समध्ये असं त्यांनी सांगितलं की या जगातल्या ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे अमेरिका युरोप आफ्रिका एशिया गरीब श्रीमंत इंडिया बिहार यूपी श्रीलंका वगैरे ऑल ओव्हर द वर्ल्ड कमीत कमी 50-60% लोक असे आहेत की त्यांना दिवसातनं 2 टाईम पोटभर जेवण मिळत नाही. मला वाटतं इथे बसलेल्या साधारणपणे दिवसातनं 2 टाईम तरी पोटभर जेवण मिळतं आहे, भले श्रीखंड पुरी नसेल मिळत पण पोटभर जेवण, आपण प्रश्न काय म्हणतोय पोटभर जेवणचा, श्रीखंड पुरीचा नाही, मिळत आहे वरण भात का असे ना. हां म्हणजे आपण त्या 60% लोकांपेक्षा खरं चांगले आहोत, जगातल्या 60% लोकांपेक्षा चांगले आहोत. असं तुम्ही पाहायला गेलं तर काही लोकांकडे कपडे पण नाहीत आणि काही लोकां, सो बेसिकली आपला फोकस ह्या कथेत जसं सांगितलं की काय असतो, माझ्याकडे काय नाही आहे, माझ्याकडे काय आहे 2 टाईम जेवण आहे, अरे एक घर आहे, मालकीचं असेल तर उत्तम, नाही तर भाडेचं तरी आहे, म्हणजे मी भाडे तरी देऊ शकतोय, मालकीचं असेल तर उत्तमच. हां अनेक लोकांकडे घर नाही स्वतःचे, म्हणजे त्यांना रस्त्यावर लावावं लागतं. हां सो मेनी थिंग्स देअर. एनिवे आपण पुढे सरकूया. हा विषय का महत्त्वाचा आहे? कारण का मन एवढं पॉवरफुल आहे. आता पुढच्या ना खऱ्या घटना आहेत 2, त्या ती जी घटना होती श्रीमंताची आणि त्या गरीबाची, मे बी खरी असेल मे बी काल्पनिक असेल. मन किती पॉवरफुल आहे. एका व्यक्तीला एकदा झोपेत म्हणजे अंधारात झोपला होता तो, उंदीर असा चावून गेला. हां उंदीर असा चावून गेला, त्या व्यक्तीला काय वाटलं? साप चावलाय. आणि तो बेशुद्ध पडला खरोखर. आता हे कशामुळे पडला? त्याच्या मनामुळे पडलं. उंदीर चावून केमिकली कोणी बेशुद्ध पडू शकत नाही. मन एवढं पॉवरफुल आहे की त्याला फक्त वाटलं की मला साप चावला. हां आणि तो बेशुद्ध पडला, खराखोर बेशुद्ध पडला जेव्हा त्याला उंदीरच चावला होता. ही खरी घटना आहे. आणि अजून एक खरी घटना आहे, ही थोडीशी वर्ल्ड वॉर 2 वेळची आहे का त्याच्यात नंतरची एका युद्धातली आहे. एक व्यक्ती होता, काय म्हणूया, डीप फ्रोझन, आता आपल्याकडे मासळीचे जातात डीप फ्रोझन ट्रक्स, तसं डीप फ्रोझन एक ट्रक होता. हां म्हणजे -10 वगैरे टेम्परेचरचा. आणि त्याचा तो अडकला होता आणि ते दार लॉक झालं आणि तो आत अडकला. आणि त्याला वाटलं अरे बापरे, मी तर काय कपडे असे म्हणजे असले साधे कपडे आहेत आणि -10 मी गारठणार गोठणार नाही मरणार असं त्याला वाटलं. आणि त्याला वाटलं आता मी गोठतोय, आता बघा मी गोठत चाललो आहे, आता मी गारठतोय. आणि तो मेला. नंतर काही तासांनी किंवा जे काय एक दिवसांनी जो ट्रक उघडला तर त्याची डेड बॉडी बाहेर आली. हां पण त्यांनी ते लिहिला पण तिथे पेपरवर की आता मी गोठत चाललो आहे, आता मी मरत चाललो आहे, हां मी गोठतोय, आय एम फ्रीझिंग टू डेथ. पण खरी घटना काय होती माहिती आहे का? तो फ्रीझर चालूच नव्हता. हां तर मनाला वाटलं की मी आता फ्रीज होऊन गोठतोय. तर ह्या 2 सत्य घटना आहेत, त्या उंदीर साप चावल्याची, म्हणजे उंदीर चावला पण साप चावल्या वाटल्याची, आणि ह्या फ्रोझरची. तर ह्या म्हणजे काय दाखवत आहे? मन एवढं स्ट्रॉंग आहे खरं, म्हणजे आपल्या सुखाचं दुःखी करणारं आहे पण आप मन, म्हणजे आपण आजकाल बघा, आजकाल ते लोक म्हणतात स्ट्रेसमुळे BP वाढलं, स्ट्रेसमुळे काय ब्लड प्रेशर शुगर वगैरे वाढली, म्हणजे स्ट्रेस म्हणजे मनाचा इफेक्ट आहे. मन एवढं स्ट्रॉंग आहे की ते तुमच्या शरीरावर फिजिकल इफेक्ट्स हा देऊ शकते. म्हणून आपल्याला जगायला, अर्थात हरिनाम मंत्र हरिनाम जपा, त्यातला एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो शेवटी घेणारच आहोत कंट्रोल करण्याबद्दल. पण आत्ताचा मुद्दा हा की माइंड इज अ व्हेरी पॉवरफुल, अत्यंत शक्तिशाली आहे. ते काही नसताना तुम्हाला दुःखी बनवू शकतं, हां काही नसताना तुम्हाला मृत्यूचं कारण बनू शकतं किंवा बेशुद्ध पडायचं कारण बनू शकतं. हां जसं आम्हाला थोडंफार म्हणजे बरेचदा लोक जे असतात बिल्डिंगवरून पडतात, त्यांचा असा अभ्यास केला गेला आहे की आपल्याला वाटतं ते आदळून मरतात, पण खरा अभ्यास केला की त्यांचा मृत्यू आदळायच्या जमिनीवर आदळायच्या आधीच होतो, हवेत असताना भीतीपोटी. ठीक आहे, पण तसं व्हायला नाही पाहिजे. म्हणजे ते अदळून मरणार खाली आपटल्यावर. हां, असं आमच्या एक माझ्या आत्याच्या जवळ होत्या, चौथ्या मजल्यावर एका माणसाने उडी मारली होती, म्हणजे त्यांनी मुद्दाम मारली होती आत्महत्या करायला. हां, मे बी म्हणजे तो स्ट्रॉंग होता. हां, त्याने उडी मारली, त्याला वाटलं खाली आदळून मरीन, पण खाली ना मोठं ते काय होतं झुडपं होती. हां, तो त्याच्यावर पडला आणि त्याचा फ्रॅक्चर पण झालं नाही, त्याचं फक्त थोडंसं खरचटलं गेलं. हां, तर तो जिवंत होता, म्हणजे तो हवेत नाही मिळाला थोडक्यात सांगायचं तर. पण बरेचदा लोक जे असे पडतात बिल्डिंगवरून वगैरे डाव्या मजल्यावरून वगैरे, त्यांचा असा अभ्यास केला गेला की तो आपटून नाही मेला, तो भीतीने आधीच मेला. हां, आपटून तो मरू शकतो, मरणार आहे आपटून, मी नाही म्हणत नाही, पण द पॉइंट इज मनाने त्याला आधीच मारून टाकलं होतं. तर मन एवढं पॉवरफुल आहे की ते आपल्याला बेशुद्ध करू शकते, आपल्याला मारू शकतंय. नक्कीच ते सुखी दुःखी किंवा सगळ्या व्यवस्थित असताना का एक बघा थोडक्यात सांगू, हे दुःखालयम अशाश्वतम. या प्रकार ह्या जगात दोन प्रकारचे दुःख आहेत, दोन प्रकारचे. ओके, आपल्याला दोन प्रकारचे शरीर आहेत. कोणाला गीता कोर्स मध्ये आठवत असेल तर मी किती फास्ट बोललो आणि थोडक्यात बोललो. एक आहे हां स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. शेट्टे ना तुमचं नाव, जाधव. हां जाधव मॅडम आठवते. स्थूल शरीर म्हणजे हे जे दिसतंय, वास घेऊ शकतो, स्पर्श करू शकतो. हां, भूमी अग्नी वायू आकाश जल ह्याचं बनलेलं. सूक्ष्म शरीर हे मन बुद्धी अहंकारचं बनलेलं. तर आपले दुःख पण दोन असतात. एक स्थूल असतात, म्हणजे माझी नोकरी गेली, मे बी आज माझं पोट खराब आहे, हे शरीराशी निगडीत आहे. नोकरी जाणं, पोट खराब आहे, किंवा मला ठेच लागली चालताना, जे काही शरीराशी निगडीत, हां जे स्थूल शरीराशी निगडीत आहेत ते दुःख असतात. आणि दुसरी दुःख असतात ती सूक्ष्म शरीराशी निगडीत असतात. म्हणजे आपल्या आपल्याला तसं काय झालेलं नसतंय. हां, पण सूक्ष्म शरीराच्या लेवलला तर एक लक्षात घ्यायचा विषय आहे. सॉरी, आपण जे दुःखी बनतो ना ते विशेष करून स्थूल शरीराच्या दुःखांनी एवढं दुःखी बनत नाही. काहीतरी पाय फ्रॅक्चर झाला, ठीक आहे, आता एक दिवस लावा प्लॅस्टर, 21 दिवस काढा, मग होईल तो बरोबर. पण कधी जास्त दुःखी कसा नाही बनतो, सूक्ष्म शरीराच्या दुःखांनी बनतो. हां, आजकाल तर बघायलाच नको ह्या मोबाईल वगैरेमुळे, मी तिला हाय केलं, तिने मला हाय केलंच नाही, हरी बोल झालं. दुःख बनायचं मोठं डिप्रेस व्हायचं कारण झालं. लोक डिप्रेस होतात आजकाल. हे मी काहीतरी फेसबुकला टाकलं, आता हे थोड्या मोठ्या पिढीला एवढं कळणार नाही, मलाही कळत नाही, तुम्ही आणि आपण भाग्यशाली आहोत, पण नवीन पिढीला कळतं की आपले नवीन पिढीचे लोक बसलेले आहेत. मी फेसबुकला माझा एक फोटो टाकला किंवा गाणं टाकलं आणि कोणीच लाईक केलं नाही. कोणीच काय, 2 दिवस झालेत कोणी माझा फोटो पाहत पण नाही. हे तुम्हाला नाही कळत नाही सगळं, मलाही कळत नाही, ऐकून ऐकून मलाही कळत नाही. आपण भाग्यशाली आहोत, पण ज्यांना कळतं त्यांच्याकरता आहे. तर एनिवे, हे आप बघा फेसबुकवर लाईक केलं म्हणजे आपल्या आजकालच्या भाषेत, तुमच्या भाषेत काहीतरी मी लग्नाला गेले आणि मला कोणी साडी दिली नाही, हा तेव्हाची प्रकार होता. आजकाल प्रकार थोडा बदलला आहे, पण तेव्हा प्रकार होता की मी लग्नाला गेले किंवा तिला 1000ची साडी दिली, मला 500चीच दिली, समथिंग लाईक दॅट. हे प्रकार तेव्हाचे होते, आजकालचे प्रकार बदलले आहेत फेसबुकवर लाईक वगैरे. पण प्रश्न काय आहे की फेसबुकवर कोणी लाईक केलं का नाही केलं तरी तसं तुम्हाला काही फरक पडत नाही तुमच्या जीवनाला. पण आपलं मन जे सूक्ष्मरितीचं सूक्ष्म लेवलचं दुःख आहे, दोन प्रकारचे दुःख आपण बोललो, तर स्थूल जे दुःख आहेत हां ते राहणार आहेत, सूक्ष्म दुःख आहेत हां त्याच्यावर आपण भगवंत चर्चा करत आहेत आज जास्त करून. तर थोडक्यात ह्या विषयात पुढे जायच्या आधी आपण एक रिव्हिजन घेऊ, आपल्या शरीराची रचना कशी झाली. नक्कीच स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा. पण ह्याच्याकरता श्वेताश्वर उपनिषदमध्ये आपल्याला एका रथाचं फोटो दिलेलं आहे, फोटो नाही उदाहरण. त्या रथाला 5 घोडे आहेत, तुम्ही नसतील पाहिले, पण ह्या रथाला एक उदाहरण आहे. या रथाला 5 घोडे आहेत, पाच घोड्यांना लगाम आहेत. लगाम कोणाच्या हातात असतात? सारथीच्या. आणि मागे एक असतो प्रवासी आणि एक ते रथ असतोय. तर रथ आहे ते आपलं शरीर आहे. हां, पाच घोडे कोण आहेत? आपले पाच डोळे, सॉरी पाच नाही पाच इंद्रिय. हां, डोळे, नाक, कान, जिव्हा, त्वचा. तसं आहे, हे पाच इंद्रिय कायम असंतुष्ट असतात. हां, कायम डोळ्यांना काहीतरी पाहायला पाहिजे वेगवेगळं. हां, कानाला काहीतरी सुंदर सुंदर ऐकायला पाहिजे, खायला काहीतरी सुंदर सुंदर पाहिजे. कायम मस्त थंड किंवा थंडीत गरम, आपल्या सॉफ्ट गादी, जे काय म्हणजे आपल्या चामड्याला प्लेझिंग, सॉफ्ट थंड. हां, एकदम काय काय म्हणतात ते कापडाचं नाव, रेशमाचं कापड किंवा जे काय असेल ते कापड वेगळं असं आपल्याला पाहिजे. हां, सुंदर पाहायला, सुंदर ऐकायला, सुंदर गंध घ्यायला, सेंट वगैरे वेगळे. हे आपलं पाच, आणि पाच घोडे आहेत ना, ते कायम या इंद्रिय भोगाच्या विषयांच्या मागे पळत असतात. पण या पाच घोड्यांना नियंत्रण करणारा कोण आहे? हा, पण या आपल्या उदाहरणामध्ये कोण आहे? सारथी. थोडा मागे डायरेक्ट कनेक्शन कोण आहे? लगामचं. लगाम, लगाम ते आपलं मन आहे. आणि लगामला जो कंट्रोल करतो सारथी, सारथ्याचा तर तो लगाम असतो. प्रवासी अजून मागे बसलेला असतो. प्रवासी मध्ये सारथ्याला सांगेल अरे लेफ्ट लागे राईट लागे, पण डायरेक्ट लगाम कोण कंट्रोल करत आहे? सारथी. जर सारथी आहे ते आपली बुद्धी आहे. आणि प्रवासी जो बसलाय तो आपण आत्मा आहोत. तर थोडक्यात काय आहे, मनाचं काय आहे? हा, शोक मोह भयापह. भगवंत गीतेत सांगतात मन काय शोक करत असतंय आणि अपेक्षा करत असतंय. हां, शोक कशाबद्दल? शोक कशाबद्दल करतो? ओके, नसलेल्या म्हणजे थोडासा काय झालं ते, नाही नाही नसलेल्या म्हणजे तो भूतकाळ झाला. हां, नाही आहेत माझ्याकडे, नव्हत्या. थोडक्यात आपण सहसा शोक कसला करतो? ज्या काय वस्तू म्हणजे तुमच्याकडे नाही आहेत, ते नाही आहेत ते म्हणजे आज नाही आहे, तुम्ही आत्ता बोलले पण तो मागच्या सेकंदाला बोलले, ती वस्तू आता तुमच्याकडे येऊ शकते. थोडक्यात भूतकाळामध्ये माझ्याकडे ती वस्तू नव्हती. भूतकाळ हा 10 सेकंदापूर्वीचा असेल किंवा 10 वर्षापूर्वीचा असेल, पण तो भूतकाळ झाला. तो 10 मिनिटापूर्वीचा झाला किंवा 10 वर्षापूर्वीचा. शोक म्हणजे जे काही वस्तू थोडक्यात घडून गेल्या आहेत, घटना. माझ्याकडे वस्तू नाही आहे, मी 10वीत फेल झालो, रिझल्ट लागल्यावर तो फेल झालो. हां, आणि आपण चिंता करत कसली करत असतो? भविष्याची. जे काय घडून गेलंय त्याचाच आपण शोक करत असतो. अरे माझी नोकरी गेली, अरे माझे पती किंवा पत्नी वारली. अगदी म्हणजे मी थोडंसं वाईट जास्त दुःखदायक घटना पण घेतोय, कारण काय त्यातनं लोकांना शोक होत असतो. किंवा अजून काय, माझा धंदाच बंद पडला लॉकडाऊनमुळे वगैरे, जे काय असेल ते असे वेगळे कारणं होऊ शकतात. माझी कोणाची तब्येत एवढी वाईट झाली, माझा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे आमच्या ओळखीचे आहेत माझे मित्र रोह्याचे, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचा तो डावा हात कापावा लागला, काय करणार? समोदर ते त्यांचा बिझनेस करतायत, पण अडचणी बऱ्याच आल्या. थोडासा आर्टिफिशियल हात लावला आहे, पण ठीक आहे, शेवटी तर एक हात जाणे हा एक, ज्यांना आपल्याला दोन हात आहेत तेव्हा आपल्याला कळू शकतं. हां, की सो अशा घटना घडतात. आपण शोकरत बचा. मला माहिती आहे हे मन किती वाईट आहे बघा. मी नाव घेत नाही, पण माझे एक ओळखीचे आहेत, त्यांना वर्ष महिन्याचा 2.5 लाखाचा पगार आहे. आज खूप झाला, 30 लाख वर्षाचा पगार आहे, पण ते एवढे दुःखी आहेत. का? तुम्ही हसाल, पण ते तसे आहेत. आणि तुम्ही तिथे पोचल्यावर आपणही तसंच बनलो असतो. आपल्या आईबाबांना दोष देतात की तुम्ही लहानपणी मला चांगल्या शाळेत नाही घातलं. अरे पण आज तुला 30 लाखाचा पगार आहे, म्हणजे वर्षाचा, महिन्याचा 2.5 लाखाचा पगार आहे. नाही, तुम्ही मला चांगल्या शाळेत शिकवलं असतं तर माझं अजून काहीतरी चांगलं झालं असतं. ओके, तुझ्या आईबाबांनी साध्या मे बी मराठी शाळेत किंवा असं कुठेतरी घातलं असेल, अगदी काय स्टँडर्डच्या इंग्लिश शाळेत वगैरे नसेल घातलं, एक्सेप्टेड. ते कुठे गावात राहत असतील, अगदी काय म्हणजे दापोली, गुहागर, चिपळूण अशा एवढ्या पण शहरात राहत नसतील, अजून कुठेतरी खेड्यात, साखरतर किंवा अजून कुठेतरी आत राहत असतील, तिथल्या शाळेत घातलं असेल, झालं. पण आईबाबांना तुम्ही तेव्हा असं केलं, मला त्या चांगल्या शाळेत घातलं असतं तर मी एवढा पुढे गेलो असतो. ठीक आहे, पुढे मे बी तुला 30 लाख पगार होतो तर तुला 60 लाख झाला असता. पण त्या शाळेत लहानपणी घातलं होतं त्याबद्दल तुम्ही काय करू शकता का आता? हां, नाही करू शकत. हां, तो पॉइंट इज मन काय शो करत असतं आहे. तुम्ही म्हटलं तसं हे मन आपल्याला फसवत आहे की मला लहानपणी चांगल्या शाळेत नाही घातलं. माझा दोनच मला आठवतं आहे, मला आम्ही एवढे गरीब होतो की मला फक्त दोनच ड्रेस होते. असं वेगळी कारणं आपल्या आयुष्यात असू शकतात. हां, बरीचशी वेगळी कारणं. पण त्या व्यक्तीला म्हणजे विचार कर, तुम्ही म्हणाल की मला 2.5 लाख पगार मिळाला महिन्याचा, हां तर बाप रे बघायलाच नको. पण तो व्यक्ती अत्यंत दुःखी आहे मला माहिती आहे, अशीच कारणं. मग काहीतरी त्याचं एका मुलीशी प्रेम प्रकरण होतं, त्याच्याशी लग्न झालं नाही, तर आहे ना दुसरी बायको आहे ना. पण हां, जे काय सो मेनी थिंग्स, म्हणजे थोडक्यात शोकचा विषय काय सगळं मागचं, ते आत्ताचं मागचं असेल किंवा आता तो 40 वर्षाचा व्यक्ती आहे आणि त्याला मराठी शाळेत कधीतरी 38 नाही 32 वर्षापूर्वी घातलं असेल. बट दॅट इज नॉट अलाउंग हिम टू बिकम हॅप्पी. नो, ती घटना त्याला आज आनंदी बनवू देत नाही, हे लक्षात घ्यायचा विषय. ह्या सत्य घटना मी सांगतोय, त्याचा उलटं पण असू शकतं. तर मन काय शोक करतंय किंवा चिंता करत आहे? चिंता कशाबद्दल? हां, पुढे काय होणार आहे, मला प्रमोशन मिळेल का नाही मिळेल, हां मी माझी तब्येत चांगली राहील का नाही. हां, तुम्ही किंतीत चिंता केली माझी तब्येत चांगली राहील का नाही, तब्येत चांगली राहील का नाही, त्याने तुमची तब्येत चांगली राहणार आहे का? चिंता करण्याने मग कशाने चांगली राहणार आहे? आत्ता तुम्ही चांगलं डाएट फॉलो केलं, एक्सरसाइज केला, नियंत्रित जेवण केलं, जे काय असेल ते सात्विक जेवण केलं, जे काय असेल ते, त्याच्यावर पण विचार करत नाही. या जगातले म्हणजे लोक जे आहेत किंवा लोकांपेक्षा मन असं आहे, हे तुमचा दोष किंवा माझा दोष नाही आहे, हे मन असं बनलेलं आहे. आपले एक शिवाज ठाकूर प्रभू इथे येऊन गेले, त्यांनी या सगळ्याचा सारांश एका वाक्यात सांगितलं. सारांश काय सांगितला, ते आफ्रिकेतले होते म्हणून त्यांनी इंग्लिशमध्ये बोललं, मी इंग्लिश वाक्य बोलतो मग मराठी बोलतो. इथे पण तेच लिहिलेलं आहे. हां, इथे राणात महाराजांचं वाक्य आहे, ते शिवाज प्रभू म्हटले, ओके, इन दिस वर्ल्ड देअर विल बी ऑलवेज समथिंग लॅकिंग. म्हणजे या जगात तुमच्या आयुष्यात कायम काही ना काही कमी असणार आहे. काय कमी असणार आहे? सगळ्या गोष्टी असेल काय, कायम काही ना काही कमी असणार आहे. हे असं मन आपलं असं प्रोग्राम केलेलं आहे. मन आपलं कसं केलं आहे? आपलं मन असं काय म्हणूया, प्रकृतीने बनवलेलं आहे की अरे जसं तो जो श्रीमंत व्यक्ती म्हटला, माझ्याकडे 2 नोकर कमी आहेत, माझ्याकडे 10 नोकर आहेत, 14 नोकर नाही आहेत. हे मन असं आहे. त्या गिरिराज महाराजांच्या बहिणीकडे ते एवढे ड्रेस होते, शेकडे कमीत कमी किती असतील एवढ्यात, हां खोलीत 4 साईडला कपाड असतील तर मे बी 200-400 तरी असतील. 200-400 ड्रेस तिच्याकडे होते, पण ती रडायला लागली, माझ्याकडे ड्रेस कमी आहे. आपल्याला कळणार नाही, कारण का जेव्हा आपण त्या ठिकाणी पोचू ना, तेव्हा आपलं मन आपल्याला हेच वाटेल की सगळ्यांना वाटतात माझ्याकडे ड्रेस कमी आहेत. आहेत सगळ्यांकडे, ज्याच्याकडे 10 असतील कोणाकडे 20 असतील कोणाकडे 40 असतील, हां पण मन काय सांगते, माझ्याकडे ड्रेस कमी आहेत, हां माझ्याकडे पैसे कमी आहेत. आपल्याला वाटतं इथे कोणाकोणाला वाटतं आपल्याकडे पैसे कमी आहेत? हां सगळ्यांना वाटतं. मुकेश अंबानीला पण तेच वाटतं. हां त्याचा महिन्याचा पगार 40 कोटी रुपये असेल, म्हणजे पगार तो जे काही प्रॉफिट काढत असेल तो किंवा 400 कोटी काढत असेल महिन्यातनं, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर जे कमीपेक्षा जास्त तो महिन्याभरात काढतो आहे, पण त्याला पण काय वाटतंय माझ्याकडे पैसे कमी आहेत म्हणून तो एवढा मेहनत करतोय. हां त्याला पण वाटतं आपल्या सगळ्यांची आयुष्यावर जी कमी एकत्र केली तरी तो महिन्याभरात काढतोय पगार तेवढा. हां तर त्याला हे मन आहे. हां त्यामुळे असा विचार करणं की माझ्याकडे एवढा पगार आहे, मी एवढी कमी सुंदर आहे, माझ्याकडे एवढे कमी ड्रेस आहेत, किंवा माझ्याकडे जे काय अमुक कमी आहे त्यामुळे मी दुःखी आहे, हे कधीच सॉल्व होणार नाही आहे. कारण का आपलं मन तसं बनलेलं आहे, तुम्ही 40 कोटी जरी काढले महिन्याचा पगार तरी मनाला ते वाटणार आहे की ते कमीच आहे, हे माहिती आहे. पण इकडनं बाहेर गेलो की विसरलो, परत मन त्याचं अरे हे कमी आहे, अरे ते कमी आहे, अरे हे कमी आहे, ते कमी आहे, माहिती असून सगळ्यांना माहिती. आणि इथे परमपूज्य रहाज महाराजांचे एक वाक्य आहे, ते म्हणतात माइंड विल ऑलवेज फाइंड अ प्रॉब्लेम टू रिमेन मिझरेबल. म्हणजे मन काय करणार आहे, आयुष्यात एक असा प्रॉब्लेम शोधून काढेल ज्याने ते कायम दुःखीत राहणार. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आनंदी होणार नाही, मग काय करेल, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला दुसरा प्रॉब्लेम सोडून काढेल, ह्याच्या मी तर दुःखी होणार. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला काय होईल, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तिसरा प्रॉब्लेम. मनाचा स्वभाव काय आहे, असा प्रॉब्लेम शोधून काढणे नसेल तर तो मनात विचार करून शोधून काढणे. प्रॉब्लेम नसेल तरी विचार करायचा, असा माझा प्रॉब्लेम आहे, आणि दुःखी राहणे हा मनाचा स्वभाव आहे. ह्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. एनिवे तर थोडासा मनाचं झालं, तर मनाचा कंट्रोलर कोण आहे, बुद्धी लगाम, त्याच्यावर थोडीशी चर्चा. कारण का हे चर्चा केल्यावर, हे आपला तो रथ कळल्यावर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. रथमध्ये घोडे झाले इंद्रिय, लगाम झाला मन, लगाम झाला मन, आणि तो जो सारथी आहे ते झाला बुद्धी. तर बुद्धीचं काम आहे ना निर्णय घेणे, काय चांगलं आहे काय वाईट आहे. मनाला नाही, मन संकल्प आणि विकल्प, हे पाहिजे हे नको. हां, आपण लहान मुलां मोठ्या मुलांमध्ये फरक बोललो, काय फरक आहे दोघांमध्ये, हां मोठ्यांकडे पैसे असतात लहानकडे नसतात, बाकी काय विशेष, कारण की दोघांकडे मनच आहे. आपण म्हणतो लहान मुलं काय हो, तुम्ही काय असेल काही लहान मुलांना, ते जातात रेल्वेमध्ये आणि तो कोण खेळणीवाला येतो, त्यात क्रिकेटची एवढी बॅट असते आणि काय काय असतं, हां तो असा लाईट करणारा बॉल असतो वगैरे, आणि लहान मुलं म्हणतात मला हे पाहिजे ते पाहिजे, हां आणि वडील वगैरे म्हणतात काय हे तुझा, म्हणजे वडिला विचार करतात, देतात आता लहान मुलगी हट्टा करतो म्हणून की काय ह्याला, आणि म्हणतात पण तू इथे हट्टा नाही घेणार आणि घरी गेल्या टाकून देणार म्हणून. हे तसंच असतं, हे खेळण्यांचं नवीन कधी आकर्षण कधीपर्यंत असतं आहे, 2-4 तास जास्तच जास्त. आपलं पण तसंच असतं, आपण काहीतरी नवीन ड्रेस घेतो आवडीने, नवीन गाडी घेतो, हां काहीतरी असं घेतो आणि त्याचं आकर्षण कधी असतं आपल्याला, 2-4 महिने, हां नंतर मग ते खेळणं नको, जसं लहान मुलं आलं ते घरी आलं की ते खेळणं नको, मग दुसरं पाहिजे. आपला ड्रेस नवीन असतो, गाडी नवीन असते, पण मग काय वाटतं अरे ही नवीन गाडी आली, ह्याच्यात हे दोन फीचर्स, हे दोन फीचर्स जास्त आहेत, अरे हा मोबाईल आला, ह्याच्यात अमुक अमुक आहे, आणि कंपनीवाल्यांना पण चालू आहेत, त्यांच्याकडे सगळे फीचर्स असतात पण ते एकदम पाठवत नाहीत, एक पाठवतात मग 4 महिन्यांनी अजून त्यांच्याकडे असतात, पण परत 4 महिन्यांनी ते दोन फीचर्स घेऊन नवीन देणार, कारण का मग लोकं घेणार म्हणून, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी असून ते देत नाहीत एकदम, त्यांना एक बिझनेस करायचं. एनिवे आपलं मन अनियंत्रित आहेत म्हणून ते बिझनेस करतात. हां आणि मी पाहिलेलं आहे लोकांना, त्यांच्याकडे जसं मी म्हटलं चांगले चांगले 50,000-60,000 1 लाखाचे मोबाईल असतात. मोबाईल 1 लाखाचा असावा का नाही हा वेगळा विषय, गरज असेल तर ठेवा. प्रश्न काय आहे, तो 1 लाखाचा मोबाईल घेऊन तो दुःखी असतो 2 महिन्यात का, मी आत्ता घेतला आणि बघा आता हा नवीन आला, ह्याच्यात हे 2 फीचर्स जास्त आहेत. आपण हसतोय पण आपलं पण मन तेच आहे, आपण घेतो अरे 2 महिन्यानंतर घेतला असता तर, पण त्या 2 महिन्यानंतर पण परत 2 महिने आलेच असते अरे परत आपण दुःखी झालोच असतो. पण एनिवे आपण सगळे अनुभवतोय, वी आर डुईंग द सेम थिंग सेम मिस्टेक, हे चुका आपण सगळे करत आहोत. तर बुद्धी आहे ना ही आपली स्ट्रॉंग पाहिजे, कारण का बुद्धी मनावर नियंत्रण करू शकते. आता आपली बुद्धी पण कमजोर झालेली आहे आणि म्हणून मन बुद्धीवर नियंत्रण करायला लागलेलं आहे. हां जसं बऱ्याचशा लोकांना माहिती असतं सिगरेट पिणं वाईट आहे, त्यांच्या बुद्धीला माहिती असतं पण ते पितात, कारण का त्यांची बुद्धी मनापेक्षा कमजोर झालेली आहे. आता नाही खरं बुद्धी स्ट्रॉंग आहे मनापेक्षा, पण बुद्धी कमजोर झालेली आहे. म्हणून मन म्हणतं सिगरेट पी तर ते पितो, बुद्धी त्याला थांबवू शकत नाही. हां तर आपल्याला बुद्धीला पण स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे. हा एक मुद्दा होता. आता मनाच्याबद्दल अजून एक सांगितलेलं आहे. आता तुम्हाला कसं सांगू, म्हणजे तुम्ही आजकाल ते व्हिडिओ पाहिले असतील टी व्हीवर, तर उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवाला समुद्रामध्ये मोठे मोठे बर्फाचे हिमनग असतात. हां आईसबर्ग म्हणतात, हिमनग म्हणतात मराठीत. तो हिमनग जो बर्फ असतो ना, तो समजा लाईक 100 फूट बाय 100 फूट बाय 100 फूट असा चौकोनी असेल, तो जो आपल्याला जो दिसतो ना पाण्याचा वर, समजा 10 फूट दिसतोय, तर तो बर्फाचा तुकडा असा असतो की तो पाण्याच्या खाली 90 फूट असतो. हां बर्फ बऱ्यापैकी पाण्याच्या आत बुडतो, फक्त थोडासाच वर तरंगत असतो तो. हां तुम्ही आपल्या फ्रीजचे बर्फाचे तुकडे घ्या आणि ते पाण्यात घाला तर पहाल वर ते थोडंसंच असतं आणि खाली तो तरंगत असतो, तसंच तो हिमनग असतो. तसंच आपलं मन आहे, आपल्या मनामध्ये अत्या ज्या काही इच्छा भावना आहेत आपल्या आहेत, मला काय पाहिजे मी विचार कर, म्हणजे आता माझं काय विशेष नाहीच आहे पण तरी पण मला एक दोन नवीन ड्रेस पाहिजे, लाल पाहिजे आणि गुलाबी पाहिजे, जे काय असतील ते आपल्याला ह्या इच्छा दिसत असतात. आपल्याला काय इच्छा दिसत आहेत, दोन ड्रेस पाहिजेत, एक लाल पाहिजे एक गुलाबी पाहिजे. पण ह्या इच्छांच्या पेक्षा खरंच जास्त इच्छा सुप्त अवस्थेत असतात, 90% इच्छा आपल्या मनामध्ये. जसं हिमखड्डा जर 10% वर दिसतंय 90% खाली असते, तर आपल्या मनामध्ये काय आहे, अनेक जन्मांचे, या जन्माचे, या आयुष्याचे, अनेक वर्षांचे, अनेक जन्मांचे अनुभव, इच्छा, ह्या सगळ्या सुप्त अवस्थेत साचलेल्या असतात, अनेक जन्मांच्या दिसत नाहीत त्या. हां प्रभुपाद येतं का तर उदाहरण देतात, कधी कधी बघा पावसाळ्यात तळ आहे, तळ्याच्या खाली भरपूर लाकूड पाला पाचोळा पडलेला आहे, तो सडतो खाली, वरून पाहिलं तर पाणी स्वच्छ दिसतंय पण काठी घालून हलवल्यावर काय होतंय, ते सगळं ब्रुब्रुब्रुब्रुब्रु वर येतं. प्रभुपाद म्हणतात आपलं मन तसं आहे, अनेक जन्मांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा सुखदुःखी घटना ह्या मनामध्ये सुप्त अवस्थेत असतात आणि कधी एखादी परिस्थिती आली आणि त्या सगळ्या घडल्या हां की तेथले ते बुडबुडे थोडे बाहेर येतात, मग आपल्या तशा इच्छा होतात. त्यामुळे आपल्या मनामध्ये असीमित, आपल्याला माहीत नाही तेवढ्या इच्छा अपेक्षा आणि अनुभव आहेत आणि ते जसं जसं वेळ येईल तसं तसं त्या बाहेर येतात आणि आपल्याला त्या इच्छा निर्माण करत जातात. तर मन झालं, पण बुद्धीवर येऊया. बुद्धी, बुद्धीचं फंक्शन, मनाचं काम काय आहे, हे पाहिजे हे नको, आणि तीच काही दिवसांनी काही तासांनी तीच वस्तू नको, काही तासांनी परत तीच वस्तू पाहिजे, परत दोन वर्षांनी तीच नको, मग परत पाहिजे. सरळ वाटत संकल्प विकल्प, पाहिजे नको हवं नको, हे मनाचं काम आहे. बुद्धीचं काम काय आहे, आता इथे इंग्लिश लिहिलं आहे, सॉरी मराठीत त्याला काय म्हणा तुम्ही सांगा, दृढ निश्चय, डिटर्मिनेशन, दृढ निश्चय करणे आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय चांगलं आहे काय वाईट आहे, हां काय म्हणे त्याला विश्लेषण करणे. मन नाही, मनाला काय हे पाहिजे चांगला वाईट विचार करत नाही मन. बुद्धीचं काम काय आहे, विश्लेषण करणे. पण कधी कधी आपण म्हटलं तसं सध्या आपली बुद्धी पण भ्रष्ट झालेली आहे, जे मनाला आवडेल त्याला चांगलं म्हणते मी, पण तसं बुद्धीचं काम आहे विश्लेषण करणे आणि विश्लेषण केल्यावर तसं दृढ निश्चय करणे की नाही मी हे करीन किंवा मी हे करणार नाही, जे काय चांगलं वाईट असेल तसं, ह्याच्यावर बुद्धीचं ते काम आहे. आता एक लक्षात घ्या, बुद्धी जी आहे ना, आपलं ब्रेन म्हणजे बुद्धी नव्हे. ब्रेन काय आहे, मस्तिष्क हे स्थूल आहे, बरोबर ना, बुद्धी हे सूक्ष्म शरीराचा भाग आहे, मन दिसत नाही. हां चेहऱ्यावर कळतंय की ह्याचं मन सुखी आहे का दुःखी आहे, ते चेहऱ्याच्या माध्यमातून मन प्रकट होतंय पण मन सूक्ष्म आहे. तसं ब्रेनच्या माध्यमातून इंटेलिजन्स कार्य करते, बुद्धी कार्य करते, पण बुद्धी हे सूक्ष्म आहे, हां स्थूल नाही आहे. ब्रेन स्थूल आहे, बुद्धी हे सूक्ष्म आहे. तर आपण पाहतो पुढे, बुद्धी स्ट्रॉंग असेल तर ते योग्य विश्लेषण करेल आणि दृढ निश्चयी राहील, आणि बुद्धी स्ट्रॉंग नसेल तर विश्लेषणच चुकीचं करेल. हा काही लोक म्हणतात जसं दारू पिणे चांगलं असतं, त्यांच्या बुद्धीने विश्लेषणच चुकीचं केलं. काही लोकांना कळतंय की चांगलं नसतंय पण त्यांचं ते दृढ निश्चय स्ट्रॉंग नसतं, विश्लेषण पण चुकतं. कधी कधी विश्लेषण बरोबर होतं पण आपण ठरवतो आपल्याला बुद्धीला पटलंय काय, उद्यापासून मी टाइमपास करणार नाही किंवा जे काय अमुक अमुक करणार नाही, तमुक करणार नाही, तमुक करीन दररोज असं करीन किंवा जे काय, पण किती दिवस टिकतंय ते, उद्यापर्यंतच टिकतंय म्हणजे आजच्या दिवस, हां मग पुढे ते कायला, कारण का तिथे दृढ विश्लेषण तिथे व्यवस्थित झालं आहे, हां पण दृढ निश्चय मात्र तिथे परत कोण कमी पडलं, बुद्धी कमी पडली दृढ निश्चय करायला. तर हा बुद्धीचं कार्य आहे. हां आणि बुद्धीला कसं स्ट्रॉंग करावं ते आता शेवटच्या पॉईंट्समध्ये येणार आहे, पण आपण आधी समजून घेतोय. आणि आपल्या शरीरात काय होत असतंय, काय आपल्या जीवनामध्ये काय होत असतंय, काही आपण पाहिलं जातोय, अरे वा काय मर्सडीज कार आहे छान, आपल्या मनात काय चालू होतंय, काही आपण अनुभवतो, बुद्धी आणि मनाचा संवाद चालू होतो, चाललोय कुठनं मारुती मंदिरला, अरे संगम स्वीट्स, हां इथे चांगले समोसे असतात, काय चांगले काय आळूवडी असते किंवा काय म्हणतात ते सुरळीच्या वड्या असतात. मग बुद्धी म्हणते नाही नाही तू तुझा सध्या बजेट कमी आहे, उगीच हे काय गरजेचं आहे का खायला समोसे, पण म्हणून नाही नाही मन काय म्हणतंय, नाही नाही पण बघ लास्ट टाईम किती मस्त होतो, तुला मजा आली होती. बुद्धी आणि मनामध्ये असं काही काही लोक म्हणतात, अरे ते सांगला इथलं ना रसगुल्ला भारी असतात, हे पण तुला डायबिटीस आहे बघ बाबा, ते गोळ्या घेतोय ना मी रेग्युलरली. बुद्धी सांगते डायबिटीस आहे, मन काय म्हणतो तू गोळ्या घेतोय ना मी रेग्युलरली, एक आणि डॉक्टरनी म्हटलंय असं एवढं खाऊ नका असं डॉक्टरने सांगितलेलं. तर आपल्या जीवनामध्ये कायम आपण पाहतो काय होत असतंय, काही असे अनुभव आल्यावर मन आणि बुद्धीमध्ये हां संवाद चलचा चालू होते. मनाचं कार्य काय आहे, संकल्प विकल्प, त्याला बुद्धी नाही आहे मनाला. आणि बुद्धीचं कार्य, समजा बुद्धी स्ट्रॉंग असेल तर दोन कार्य आहेत, एक विश्लेषण करणे आणि एक दृढ निश्चय त्याच्यावर ठरून राहणे. पहिले कधी कधी विश्लेषण चुकतं, कधी कधी मन बुद्धी कमजोर असेल तर मन जिंकतंय, हां हां तू गोळ्या खातोय दररोज आणि कंट्रोलमध्ये तुझी शुगर न बघ चल जाऊन खाऊन घे, मग एकदा शिरल्यावर मग अरे गुलाबजाम आहे, अरे तिथे बुंदीचा लाडू पण आहे, तर आता नाहीतरी आता काय मी माझा नियम तोडलाच आहे ना, आता व्यवस्थितच तोडून घेतो एकदा सगळा पुढच्या बरेच असं प्रिया वैष्णवती असतायत, एकदा नियम तर तोडलाच आहे ना, मग तर जाऊ देता व्यवस्थितच तोडून घेतो, पुढच्यापासून परत उद्यापासून व्यवस्थित नियम पालन करायचं, मला मन उद्यापासून बुद्धीचं ऐकायचं, म्हणून हो हो उद्यापासून नक्की ऐकेन, आत्ता काय ते माझं होते उद्यापासून नक्की ऐकेन. इथे काय झालं, इथे बुद्धी कमजोर पडली, विश्लेषण पण कधी कधी कमजोर पडलं आणि कधी कधी दृढ निश्चय पण कर, आणि मग असं सारखं होत गेलं की मग आपल्याला ते व्यसन लागतं असं पण त्याला सवय लागते, व्यसन लागतं पण काय म्हणायचं ते म्हणूया. नंतर एवढं ते बुद्धी कमजोर पडते आणि मन स्ट्रॉंग होतं की ते विश्लेषणच करायची प्रक्रियाच बनून जाते, आपण जातो आणि आपलं ते खाऊन पिऊन काय जे करायचं ते येऊन जातो, सुरुवातीला विश्लेषण होतं आणि सारखं सारखं विश्लेषण होऊन मन कम स्ट्रॉंग व्हायला लागलं की मग शेवटी बुद्धी म्हणते तर काय विश्लेषण करायचं, हां करून काय होतंच नाही, कारण का ते तसं ते दररोजचंच झालेलं आहे. मग ती आपण म्हणतो व्यसन लागलं, सवय लागले, जे काय आपण म्हणतो तो प्रकार तिथे होऊन जातो आपल्या आयुष्यात. तर एनिवे तर हे झालं काय झालं, ॲनालिसिस, विश्लेषण केलं आपलं मन बुद्धी शरीरा आत्म्याचं. आता ह्याच्यावर उपाय काय, ह्याच्यावर आपण आपले 8 वाजले, माझ्याकडे 8 तास आहे अजून, 7 ते 8:30 साधारणपणे 5-10 मिनटं लवकरही संपू शकते. तर ह्याच्यावर आपण उपाय आता काय करूया, अर्थात कोणताच उपाय हा एकदम असा जादूई नाही आहे, प्रयत्नांनी करायचं आहे, काही महिने काही दिवस काही वर्षांनी हळूहळू आपण प्रगती करत जाऊ, हरकत नाही चालू करूया. तर दोन प्रकारचे उपाय आपल्याला या सेशनमध्ये आहेत, एक आहे टेम्पररी सोल्युशन्स, म्हणजे ते पण उपाय आहेत पण ते पूर्ण नाही आहेत, ते तात्पुरते थोडेफार आहेत, जसं आपण म्हणतो ना फर्स्ट एड, कोणी काय लागल्यावर पहिल्यावर फर्स्ट एड करायची असते, माहिती आहे ना फर्स्ट एड तुम्हाला, एसटीमध्ये पण तो डबा असतो, काहीतरी एक पट्टी असते, एक बर्नर असतो, जे काय असेल ते असते त्याच्यात, पण फर्स्ट एड काय सगळं फायनल नाही आहे, शेवटी तुम्हाला कुठे डॉक्टरकडे नेऊन एक्सरे वगैरे जे काय असेल ते करावं लागू शकतं. तर फर्स्ट एडसारखे उपाय काय आहेत, फर्स्ट एडसारखे उपाय आहेत, थोडं थोडं का होईना, थोडं थोडं का बुद्धीला स्ट्रॉंग करायचं, थोडंसं आता आपण जप करतोय थोडं थोडी तरी बुद्धी स्ट्रॉंग पाहिजे, की आपण गेलो अरे समोसा खायचा आहे, तू समोसा खा, पण आपण काय करूया आज नको उद्या खाऊया, ॲटलिस्ट पोस्टपोन, उद्या खाऊ द्या, हां थोडंसं पोस्टपोन कर, आपला जो उपभोग आहे हां किंवा मनाच्या नुसार वागण्याची क्रिया आहे, पण एकदम नाही म्हणलं तर कधी गडबड होऊ शकते, हे टेम्पररी सोल्युशन्स आहेत, फर्स्ट एड प्रक्रिया त्या फायनल नाही आहेत पण तरी पण ह्या प्रक्रिया मदत करतात फर्स्ट एड, हां आपले म्हणजे आमचे भक्तिरसामृत महाराज म्हणतात पोस्टपोन द मेंटल डिझायर्स, मनाच्या ज्या संतुष्टी, यस तुला गाडी घ्यायची ना, तुझ्याकडे पैसे म्हणायचे ना, असं कर, तू आज नको घेऊ, 6 महिन्यांनी घेऊ. थोडंसं ज्या मनाच्या उच्चंकृळ इच्छा आहेत हां त्या तुम्ही थोड्याशा पोस्टपोन करा. ॲटलिस्ट तेवढं तरी मनावर कंट्रोल येऊ द्या, 2 दिवसाचं 2 महिन्याचं जे काय असेल ते. हा एक त्यातला फर्स्ट एड सोल्युशनचा भाग आहे. म्हणजे थोडक्यात काय, चांगल्या सवयींची थोडी थोडी सवय लायला चालू करा आणि वाईट सवयींची थोडी थोडी वाईट सवय कमी करायला चालू करा थोडक्यात. हा एक त्यातला भाग झाला. दुसरा आता थोडंसं प्रॅक्टिकल ह्याच्यावर येतोय. अजून हा फर्स्ट, मी जेव्हा फर्स्ट एड सोल्युशन संपेल तेव्हा हां बोलीन. फर्स्ट एडमध्ये पहिल्यापेक्षा दुसरा अजून महत्त्वाचा भाग आहे, आपल्या अपेक्षा योग्य करणे. म्हणजे स्ट्रेस, आपण बरेचदा दुखी का होतो, वास्तविकता आणि अपेक्षा ह्याच्यामध्ये एक गॅप असतो. कशामध्ये गॅप असतो? हां, वास्तविकता आणि अपेक्षा. समजा काही लोक थोडेसे त्यांच्या प्रकृतीनुसार थोडे बुटके असतात, पुरुष असो स्त्री असो ते कोण असतील, लहानपणी आपण व्यायाम व्यायाम करतो, दोरीच्या उड्या मारतो, तरी पण सगळेजण काय 6 फूटचे होणार नाही आहेत, काय सगळेजण काय एका प्रकारचे सुंदर होणार नाही आहेत, काय सगळेजण काय एका प्रकारचे धनवान होणार नाही आहेत. हा थोडासा भेद राहणारच आहे सुंदरतेमध्ये, उंचीमध्ये, जे काय असेल. आपले आयुष्यामध्ये अनेक वास्तविकता असते. वास्तविक काय आहे? माझे आता अमुक अमुक आईवडील आहेत, हे वास्तव आहे. त्याला तुम्ही बदलू शकत नाही, तर तुमचे आईवडील कोण आहेत? माझ्या सहसा अजून भारतामध्ये एवढा घटस्फोटाचा प्रकार नाही आहे, त्यामुळे माझं आता लग्न झालं हे माझे पती आहेत किंवा हे माझे पत्नी आहेत, ही आपली वास्तविकता, ते आपण बदलू शकत नाही. किंवा आजच्या तारखेला उद्या मेबी मला लॉटरी लागेल आणि मला 10 कोटी रुपये मिळतील, पण आजच्या तारखेला माझा महिन्याचा पगार 20,000 रुपये किंवा 40,000 रुपयाचा पगार किंवा कमाई जे काय असेल ते, ही आपली वास्तविकता. अपेक्षा असेल, अपेक्षा काय, हां किती वाढली तरी मनाची अपेक्षा, म्हणजे आपल्या पगारापेक्षा मन पुढेच असतं आहे, प्रमोशनच्या पेक्षा पुढे मन असतं आहे. तर हे मनाचं ह्याने वास्तविकता आहे. तर बेसिकली कधी कधी काय केलं पाहिजे, आपण खरं दुःखी का असतो, वास्तविकता आणि अपेक्षामध्ये फरक असतो. आपल्या आयुष्यात काही वास्तविकता असते, काही अपेक्षा असते. आता वास्तविकता आहे तिथं आपण बदलू शकत नाही. तुमची आई वडील तुम्ही बदलू शकताय का? नाही बदलू शकत. तुमची उंची तुम्ही बदलू शकताय का? आता ही वास्तविकता, ती बदलू शकत नाही. दुःखाचं कारण काय आहे? वास्तविकता आणि अपेक्षामध्ये जो गॅप आहे तो. मग आपण काय केलं पाहिजे? वास्तविकता तर बदलू शकत नाही, हां मग काय बदललं पाहिजे? हे सगळे फर्स्ट एड सोल्युशनचे भाग आहेत. आपल्या अपेक्षा बदललं, बघा जो पण आपण वास्तविकता आणि अपेक्षामध्ये गॅप आहे तो पण आपण दुःखी राहणार आहोत. हां आता वास्तविकता तर विशेष काही बदलता येत नाही. हां म्हणाल की मी दररोज व्यायाम करेन, यस जे काय करू शकते ते तुम्ही केलं पाहिजे, मी नाही म्हणत नाही, असं नाही की काहीच वास्तविकता बदलता येत नाही. जसं मी जे एक व्यक्तींचा बोललो एवढा पगार असून ते दुःखी आहेत, कारण का मला या शाळेत जाऊन म्हणे मला माझ्या कॉलेज, पण त्याच व्यक्तीने एक दुसऱ्या प्रकारे चांगलं कार्य केलं. पूर्वी एक 4 वर्षापूर्वी त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता, बरेच हाताचे पायाचे हाडांचे चुरे झाले होते, काही काही ठिकाणी झाले, ते 6 महिने हॉस्पिटलमधनं बाहेर आले, पण त्यानंतर त्यांनी जिम बिम करून बऱ्यापैकी परत हेल्थ डेव्हलप केली, म्हणजे चांगली एकदम सुदृढ आहेत ते आज एका प्रकारे. सो यस, असं नाही की वास्तविकता अशी म्हणून आपण काहीच करू शकत नाही. हां तर तो विषय आता पुढचा येणार आहे. हां पण तरी पण काही वास्तविकता असते. हां म्हणजे वास्तविकता कसं आहे की ओके तुमचे जे काही आर्थिक परिस्थिती आहे त्या त्याप्रमाणे, जे जे तुमची आपापली असेल त्याप्रमाणे. आज एक तर आमची आर्थिक परिस्थिती अशी आहे की मी आज कार घेऊ शकत नाही, किंवा कार घेऊ शकलो तरी इनोवा वगैरे 20-30 लाखाची घेऊ शकत नाही, आपली वास्तविकता. अपेक्षा काय आपली? प्रत्येकाला काय मर्सिडीज पाहिजे हे अपेक्षेला काय कमी नाही आहे. हां अपेक्षा तर आपण कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये, मी असं म्हणत नाही की आपण प्रयत्न करायला सोडायचं आहे, पण आपल्या वास्तविकता आणि अपेक्षामधला जो गॅप आहे तो कमी केला पाहिजे. आणि तो कमी करण्याकरता आपण काय बदलू शकतो? वास्तविकता बदलू शकत नाही. हां, अपेक्षा ह्या थोड्याशा ॲडजस्ट केल्या पाहिजेत. हा फर्स्ट एड सोल्युशनचा भाग झाला. आणि ह्याचा अर्थ मी म्हणत होतो, म्हणजे काय मी पैसे कमवायचेच नाहीत, मी काय थोडंसं नवीन गाडी घ्यायचा प्रयत्न नाही करायचा, पण तो आपण काय करू शकतो म्हणजे एक मिनटं. हां, आता तुम्हाला बदली पैसे कमवायचे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक चांगली कार विकत घ्यायची, तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, त्याकरता त्याकरता तुम्हाला नोकरीधंदा जे काही करायचं आहे, तुम्ही कशाप्रकारे चांगला नोकरीधंदा करू शकाल? तुमचं मन शांत असताना का मन म्हणजे अरे असं अरे तसं आहे, मन कायम डिस्टर्बन चिडचिड असताना? हां, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आमच्या स्टुडंट आहेत म्हणून आठवत आहे उदाहरण. तुम्हाला अभ्यास करायचा आहे. वर्गात आत्ता मी 10वा किंवा 10वी आले, हां आता मला 5वा किंवा 8वी यायची वर्गात, आपली रँक इम्प्रूव्ह करायची. रँक इम्प्रूव्ह करायचीच नाही असं माझं म्हणणं नाही, प्रयत्नच करायचा नाही असं म्हणणं नाही, पण रँक इम्प्रूव्ह करायची फॉर एक्झाम्पल. पण आपली आज अरे मी 5वा का झालो, मी असं का झालो, मी असं डिस्टॉर्ड मनमध्ये तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकाल पुढच्या परीक्षेत? हां, किंवा तुम्ही मनचं डिस्टर्बन्स कमी केलं आणि मग पूर्णपणे प्रयत्न केला तर तुम्ही पुढच्या परीक्षेत चांगलं परफॉर्म करू शकाल. बघा, पुढच्या परीक्षेकरता चांगला अभ्यास करायचा नाही असं बिलकुल म्हणणं नाही आहे. असं मी म्हणू शकत नाही की आता मी 5वा यायचा प्रयत्नच नाही केला पाहिजे, मी आज 10वी आले म्हणून. नाही, पण तो प्रयत्न करण्याकरताही तुमचं मन जेव्हा शांत आणि प्रसन्न असेल तेव्हा तुम्ही तो प्रयत्न चांगला करू शकाल, रॅदर दॅन तुमचं मन डिस्टर्ब आणि ॲजिटेटेड असेल तेव्हा. अरे असं काय, तो का 10वा आला, अरे मी तो प्रश्न का चुकले म्हणून माझे 10 मार्क कमी गेले, समथिंग लाईक दॅट. अशा डिस्टर्ब मनामध्ये तुमचा अभ्यास चांगला होणार नाही आहे आणि तुमची रँक कशी इम्प्रूव्ह होईल. पण बेटर, ठीक आहे मी आज 10वा आहे किंवा 10वी आहे, जे असेल ते जे काय स्त्री पुरुषानुसार आज आहे, ठीक आहे, ओके, पुढे बघूया. तर ह्या हाय झाले. तिसरा हा खूप महत्त्वाचा विषय आहे, सगळ्या लोकांना आवडतो तो आहे, आम्ही त्याला शॉर्ट फॉर्म केले नाही, तुम्ही लक्षात ठेवू शकता इकडनं लेक्चर संपल्यावर पण. हां, एक आहे CID. CID सगळ्यांना ऐकून असेल ना, पोलिसांमधला विभाग आहे. हां, संजय प्रभू, बरोबर ना? CID ऐकलं आहे. हां, त्याचे तो फुल फॉर्म नाही, क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. हां, तो नाही, इथे CIDचा अर्थ वेगळा आहे, पण CID सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्यांना कारबद्दल माहिती आहे, म्हणजे फॉरेनच्या एकदम महाग कारच्या कंपन्या, मर्सिडीज एक बोललो, पण त्यातली अजून एक कंपनी आहे BMW, हे इंग्लिश शब्द आहे शॉर्ट फॉर्म. आता CID म्हणजे काय आणि BMW म्हणजे काय, हे दोन विषय आहेत ना, हे खूप महत्त्वाचे आहेत. CID म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणू Can I Do, मी काय करू शकतो. ओके, सॉरी, हां, म्हणजे थोडंसं माझा पती किंवा पत्नी गेले वारले ॲक्सिडेंटमुळे, माझ्या घरालाही आग लागली, सॉरी, म्हणजे मी एक टोकाचं उदाहरण घेतो, टोकाचं, सहसा असं काय घडत नाही, पण टोकाचं उदाहरण घेतो, माझा पती किंवा पत्नी मारले, घराला आग लागली, खूप वाईट घटना आहे, सगळंच संपलेलं आहे आपलं, हां, सगळंच गेलं आहे. आणि ती बाई मेबी किंवा तो नवरा अगदी 25-30 वर्षाचाच असेल, आत्ताच लग्न झालं असेल, नक्कीच खूप दुःखी घटना आहे. पण ह्या घटनेत हे सगळं घडलेलं आहे ऑलरेडी. एकदा तुम्ही त्याच्याबद्दल CID बद्दल, कठीण आहे पण ते आपल्याला ट्रेनिंग घेतलं पाहिजे मनाला. आपल्या आयुष्यात अशा घटना तर सहसा घडत नाहीत की पती पत्नी पण मारले, घराला पण आग लागली आणि काय बँक पण डुबली माझी, जे काय म्हणजे मी तोकाचं उदाहरण घेतो आहे, पण नॉर्मल, हां, की जे काय बाकी नॉर्मल, कोरोना थोडा धंदा कमी झाला किंवा जे काय बाकीचे आपण म्हणूया असे काय छोट्या मोठ्या घटना घडत असतात आयुष्यात. त्याच्यात CID म्हणजे What Can I Do, CID म्हणजे What Can I Do. जसं सॉरी, गेल्या वर्षी चिपळूणला पूर आला होता, काही दुकानांचं नुकसान झालं, बऱ्यापैकी नुकसान होऊ नये, नुकसानाचं दुःखच वाटतं आहे, नॉर्मल आहे, एवढा लॉस झालेला आहे. आता माझं दुकान आहे, माझं दुकान तिथे बुडलं, नुकसान झालं, मे बी 20,000-40,000 काय आहे, नुसतं दुःख करत बसणे, अरे माझ्या 40,000 दुखलं, त्यांनी काहीच होणार नाही. हां, आपण आता माझा पूर आला, पुरामध्ये माझं 40,000 नुकसान झालं, आता ते होऊन गेलेलं आहे, ते रिव्हर्स होऊ शकत नाही. दुःख भगवद्गीतेत भगवंताने काय सांगितलेलं आहे, आपलं मन दुःख करत बसणार काय पॉईंट नाही. आज आता ही स्थितीला मी समोरो आहे, ह्या स्थितीला मी समोरो आहे की माझ्या पुरामध्ये माझ्या दुकानाचं लॉस झालं आहे, 40,000 नुकसान झालं आहे. आता मी काय करू शकतो किंवा करू शकते, पुढे आयुष्यभर चालायला मी काय करू शकतो किंवा काय करू शकते, ह्याच्यावर माणसाने विचार केला पाहिजे. CID मध्ये आता हे दोन सर्कल आहेत, मन काय करतंय, CID मध्ये राहत नाही, मनाने CID मध्ये राहिलं पाहिजे. कायम काही घडलं आयुष्यात मी काय करू शकतो, काही घडलं चांगलं वाईट, मन त्याच्यात राहत नाही. आपलं मन कुठे राहतंय, BMW मध्ये. BMW काय प्रकार आहे, हा इंग्लिश शब्द आहेत, मराठीत करण तुम्ही करून घ्या. CID म्हणजे मी काय करू शकतो, व्हॉट कॅन आय डू. आज मी दहावीत फेल झालो, काही कारणं असतील, माझे एक्झामच्या आधी आजी वारली एक्सेट्रा, जे काही कारणं असतील ते, मी फेल झालो दहावीत. आत्महत्या करू शकतो मी, ते सजेस्टेड नाही. ठीक आहे, फेल झाला ना, तू खरोखर हुशार असशील. बघा प्रत्येका काही बुद्धी पण कधी काही वेगळी असते, काही लोकांना ते दहावी जमतच नाही, ते किती दापर्यंत मग त्यांनी त्या परिस्थितीत काय करावं तो विचार करावा. त्यांची बुद्धी तशी आहे की ते दहावीत पास होतच नाही आहेत, काय करणार, म्हणून काय त्यांनी जगायचं नाही होत पास दहावीत. तुम्ही काय करू शकताय, किंवा तुमच्याकडे बुद्धी होती पण काही आजारपणा वगैरे म्हणजे तुम्ही पास झाले नाहीत, तर ठीक आहे, पुढच्या परीक्षेत तुम्ही. मला माहिती, आमच्या माझ्या गावातली एक मुलगी होती, माझ्यापेक्षा 1 वर्ष लहान होती, हुशार होती ती खरोखर, म्हणजे तिला कायम खरोखर वर्गात पहिल्या 2-4-5 यायची. माझ्या मागे, मी 12वी झालो, त्याच्या मागच्या वर्षी 1 वर्ष मागे होती ती, ती 12वी झाली. पण आय डोंट नो काय झालं, तिचे एवढे चांगले मार्क 10वीत होते, 10वीपर्यंत सलग चांगले मार्क होते, पण 12वीत ती फेल झाली. हां, काय झाली मला माहीत नाही, काय तिच्या आयुष्यात घडलं जे काय असेल, का फेल झाली, पण झाली. आणि तिने ते म्हणजे आमच्या इथे कॉलेज लांब होतं, 12वीचं 20 किलोमीटर लांब पालघरला, येताना तिने रेल्वेखाली आत्महत्या केली. सो माझ्या गावातली म्हणजे आमच्या इकडे ट्युशनला यायची चांगली ओळखीची होती ती. सो फेल झाली, ओके. तुम्ही आता फेल झालं हे तुमच्या हातात आहे का, आता तुम्ही गेल्या वेळी का अभ्यास केला नाही, का काय तुमचं मन कुठे अडकलं असेल, काही असं बाळाला माहीत नाही का ती फेल झाली ते. पण आता आज मी झालो आहे फेल, हां आज मी फेल झालो आहे, ठीक आहे, परत अभ्यास कर. लोक नावं ठेवतील, लोक चिडवतील, हा एवढी हुशार होती आता काय फेल झाली, बोलत बसतील तुम्हाला. हां, मी वर्क एक ऑलरेडी म्हटलं, हां, एक्सपेक्टेशन, अपेक्षा आणि वास्तविकता. वास्तविकता तुमची आहे की लोकांनी मला चिडू नये, नाही सॉरी, अपेक्षा आहे, हां लोकांनी, मी आता 10वीत फेल झाले, लोकांनी मला काय चिडवायचं नाही, पण वास्तविकता काय आहे, लोक बोलणारे आहेतच जगात, त्याला तुम्ही बदलू शकत नाही. जे आजूबाजूला लोक बोलणारे त्यांना तुम्ही बदलू शकता का, मग तुमची अपेक्षाच बदला ना, लोक बोलतील, हरी बोल, बोलू द्या, हां बोलू द्या लोकांना, ह्या फेल झाली, हे फेल झाली, हे फेल झाली, बोलू द्या. एनिवे, CID आणि BMW म्हणजे काय, इंग्लिशमध्ये त्याला म्हणणं आहे, आम्ही लिहिले आहे इंग्लिश नोट्समध्ये, ब्लेमिंग मोर्निंग वरिंग. ब्लेमिंग म्हणजे दुसऱ्यांना दोष देणे, तुझ्यामुळे फेल झालं, तुझ्यामुळे फेल झालं, मी आज असा आहे, कारण का तुम्ही मला त्या मराठी मीडियमच्या शाळेत घातलं होतं लहानपणी, असं मी ते कसं, आता तू आज ते 3 लाख महिन्याला कमवतोय, ते मराठी मीडियममध्ये असशील किंवा नसशील काय फरक पडतो मी आज तुला, पण नाही, हे झालं ब्लेमिंग. आपल्या आयुष्यात जे काय घडतंय त्याच्यासाठी कोणाला, दुसऱ्यांना दोष देणं, हे आपलं मन करत असतंय. पण हे का ब्लेमिंग कशावर असतंय, जे पूर्वी घडलेलं आहे त्याबद्दल. हां, तुम्ही म्हटलं म्हणून मी त्या मुलीशी लग्न केलं, तर बघा काय झालं, स्वतः जबाबदारी हां घेतली नाही, म्हणजे मी ठरवलं, मी केलं लग्न, त्यांनी म्हटलं पण तू केलं ना. आणि ठीक आहे, त्या कधी कधी पूर्वी थोडे प्रेशर असायचे मुला मुलींवर, आजकाल एवढे नाही आहेत, पण पूर्वी असायचे की बा एकदा सांगितलं की ह्याच्याशी लग्न कर, ह्याच्याशी लग्न कर, तर ते करायचे म्हणजे आई वडिलांच्या सांगण्यानुसार. तरी झालं आहे आता, तुम्ही आई वडिलांच्या प्रेशर खाली जरी लग्न केलं असेल, म्हणजे आजपासून 20-30-40 वर्षापूर्वीची घटना असेल तरी, आज थोडाफार प्रेशर आहे, पण तरी कमी होत चाललं आहे काळाच्या प्रभावाने. 40 वर्षापूर्वी गेलो, हां तुम्ही आई वडिलांच्या प्रेशरखाली जरी लग्न केलं असेल, तुमची इच्छा नसतानाही केलं असेल, पण आज तुम्ही त्या स्थितीत आहात, आज तुम्ही त्या स्थितीत आहात. आता तुम्ही काय करू शकताय? तरी म्हणजे आज तुम्ही त्या स्थितीत आहात की तुमच्या इच्छेच्या विरुद्ध तुम्ही एका नवऱ्या किंवा बायकोशी लग्न केलं, त्या दुसऱ्यांना दोष देऊन की तुझ्यामुळे मी लग्न केलं, त्याने काय तुमच्या आयुष्यात परिवर्तन होणार आहे का? नाही होणार आहे. पण त्या स्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता? म्हणजे आपलं मन जे आहे ना, हे काय BMW मध्ये फिरत असतंय, ब्लेमिंग, दुसऱ्यांना दोष देणे, मोर्निंग म्हणजे शोक करत बसणे. काय करू? हे आपल्या लग्नाचंच उदाहरण घेतोय, काल्पनिक उदाहरण आहे. काय करू? म्हणजे हिच्या दिवशी लग्न झालं, मी काय म्हणत नव्हतो, सुधारत बसायचं. हे झालं शोक करणे, हां, ब्लेमिंग, मोर्निंग. आणि वरिंग म्हणजे आता कसं होणार हिच्यावर माझं आयुष्यभर? पण जे भविष्याची चिंता करणे, हे BMW भूतकाळचं बी ब्लेमिंग, मॉर्निंग म्हणजे आताचं दुःख करणे, आता असं आहे मी काय करू, आता असं आहे माझं असंच झालं, वर्तमान काळाबद्दल दुःशोक करत बसणे आणि भविष्य काळाबद्दल चिंता करत बसणे. मन जे आहे ते आपलं ह्या BMW राहतं, BMW वर्तुळात राहतं, तिकडनं आपल्याला काढून कुठे आणायचं आहे? CID वर्तुळात आणायचं आहे. CID म्हणजे आज ही स्थिती माझी आहे, माझं हे लग्न झालं ह्या मुलाशी किंवा मुलीशी, माझी इच्छा होती नव्हती, मला आवडली होती पण आता अशी निघाली, किंवा जे काय असेल ते आता मी काय करू शकतो. जसं मी म्हटलं ते आमच्या रोह्याच्या प्रोजेक्टचा हात तुटला, पण ते त्यांनी ते जास्त नाही, ते म्हणजे ठीक आहे आता तुटला, आता आता मी कशाप्रकारे धंदा पुढे चालू माझा, आर्टिफिशियल हात लावून घेऊ, कुठे तो लागला जातो, जे काय असेल ते माझ्या धंद्यात. त्यांना ते दोन्ही हाताने ते त्यांचं ते इलेक्ट्रिक स्पेअर्स वगैरे दुकान होतं, म्हणजे वायर आणि बल्ब आणि ते सगळं, रेडिओ वगैरे, तर ते त्याचं वायर मोजायला 1 मीटरचं हे लागतं आहे, मग कुठेतरी मग हुक बसून घेतो, मग एका हाताने मोजता येईल वायर. समोह जर त्यांनी ते शोक नाही करत बसले, आता कसं झालणार धंदा, ह्याचा तर हातच गेला वगैरे, त्यांनी चालवून घेतला, ॲडजस्ट केलं, करतायत, दुकान अजून चालवत आहेत. सो ह्या हिशोबाने आपल्या आयुष्यात आपण चूक काय करत असतो, कायम दुःखी घडण्याच्या बाबतीत बोलू नका. आपल्या आयुष्यात सगळी भरभराट असेल, सगळी भरभराट असेल, तरी तुझं मन हे BMW लूज करणार आहे. हां, काय करणार आहे? तुमच्याकडे समजा 20 गाड्या आहेत, हां, त्या मोठा मुंबई पुण्यात 4 ठिकाणी बंगले आहेत, हां, तरी काय म्हणेल? बघा माझा मुंबईत पुण्यात बंगला आहे पण हैदराबादला नाही आहे, माझ्या मित्राचा तिथे बंगला आहे, आणि माझ्या मित्राला त्याच्या वडिलांनी दिला होता, आणि माझ्या वडिलांनी दिलाच नाही हैदराबादला बंगला. हा दुसऱ्या स्ट्रोक बी ब्लेमिंग, बंगला नाही म्हणून मॉर्निंग. आणि कसं लो बघा, तिथे गेल्यावर लोक त्याला किती म्हणतात, वा वा किती छान तू हैदराबादला घर घेतलं. हां, सो आपलं जे मन आहे ह्या BMW काय करायचं आहे? CID आणायचं आहे. लोक जे आपल्या हातात नाही आहे त्याच्याबद्दल आपण विचार करून काय फायदा आहे? हां, जे आपल्या हातात नाही आहे. मी आता आपण मॅक्झिमम अभ्यास केला पण 10वीत आपण 70% आले, ठीक आहे, त्याने काय आयुष्य संपून नाही केलं. आज आता मला 70% आलेले आहेत, ह्यात मला काय काय पर्याय आहेत, ह्याच्यावर आपण शांतपणे, आपण डिस्टर्ब झालो की शांतपणे विचार करू शकत नाही जी स्थिती समोर आलेली आहे. तर हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे, आणि ह्यांनी आपलं आयुष्य सगळ्या स्थितीत, म्हणजे आपलं मन आता कसं बनलेलं आहे, मनाला बेसिक ट्रेनिंग कशी आहे, कोणत्याही स्थितीमध्ये दुःखी राहणे, सगळं असेल तरी काय वाटणे मला कमीच आहे, हां, मी का दुःखी आहे, का दुःखी आहे, ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, तो असा वागला होता, त्यांनी ते केलं होतं, आता कसं होईल? हां, BMW राहण्याने आपण दुःखी राहतो, आणि मॅक्झिमम लोक ह्या जगातले ह्या BMW राहत असतात. BMW म्हणजे दुसऱ्यांना दोष देणे, शोक करणे आणि चिंता करणे. ठीक आहे, उद्या माझी कंपनी बंद पडली तर काय होईल, उद्या माझी कंपनी बंद पडली तर काय होईल, चिंता करून काय होणार आहे का? चिंता करून काय होणार आहे का? त्यापेक्षा तुम्ही शांत, खरोखर उद्या कंपनी बंद पडली तर काय होऊ शकतंय, शांतपणे विचार करून काहीतरी पर्याय मार्ग बनवून ठेवा. हां, आणि माणसाने हुशार पाहिजे, हे आपण शोक करत राहिलो तर, चिंता करत राहिलो, आपण ॲक्च्युली काम करू शकत नाही. आपण पाहतोय बरेचदा लोक ॲक्च्युली आपण काम करायला शिकलं, म्हणजे बेसिकली काय काम कधी करू आपण? जेव्हा आपण विचार करू की आता कंपनी खरोखर बंद पडली तर मी काय करू, आत्तापासूनच प्लॅनिंग करून ठेवतो. हे कधी आलं ते सीआयडीमध्ये आलं, मी काय करू शकतो. हां, नुसतं शोक, आरोप, दोष आपण आयुष्य मॅक्झिमम त्यात घालतो. तर हे झालं. आणि काय होतं, इथे चांगला पॉईंट आहे, जेव्हा आपण बीएमडब्ल्यूमध्ये राहतो ना, बीएमडब्ल्यू म्हणजे काय, दुसऱ्याला दोष देणे, शोक करणे आणि चिंता, तेव्हा आपला आनंद जो आहे ना, त्याचा जो रिमोट आहे ना, तो आपण दुसऱ्या हातात देऊन टाकला. आपल्या आनंदाचा रिमोट आपल्या शेजारच्याच्या, आपल्या कोणत्या दुसऱ्याच्या हातात देऊन टाकला. जेव्हा आपल्या आनंदाचा रिपोर्ट दुसऱ्याच्या हातात, जेव्हा आपल्या आनंदाचा रिपोर्ट दुसऱ्याच्या हातात असेल, हां, तेव्हा आपण कसं काय आनंदी बनू शकतो. आपल्याला आनंदाचा, आपला आनंदाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात घ्यायचं आहे तर काय करायचं आहे, हां, सीआयडीमध्ये यायचं. मी काय करू शकतो, दुसरं काय करतं त्याच्यावर आपण आनंदी राहणार तर आपण कधीच आनंदी राहणार नाही. हां, दुसऱ्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, कधी शक्यच नाही. तुमच्याकडे किती पैसा असो, तुम्ही किती सुंदर असो, किती ताकद असो, किती काय असो, दुसऱ्याच्या वागणुकीवर तुम्ही आनंदी बनणार असाल तर तुम्ही कधीच बनणार नाही, कारण का तसं ते होणार नाही आहे. मग मी काय करू शकतो या स्थितीमध्ये, आपण कायम आयुष्यामध्ये या व्हॉट कॅन आय डू इन दिस सिच्युएशन. आज सिच्युएशन अशी आहे, यावर्षी आंबे खूप आहेत सुशीलजी, बरोबर ना, मी काय करू शकतो, आळसपणा करू शकतो मी, खूप आंबे मिळतात पैसे, किंवा त्यातल्या त्यात आयडिया करून जो मनुष्य ह्याच्यात राहतो ना, तो प्रगती करतो की बाबा हे आंबे विकले तर आता असं होईल, मी काय करू शकतो, मे बी ह्याला कॅनिंग करेन किंवा प्रिझर्व करेन, जे काय असेल ते. हां, आणि जेव्हा आंबे खूप कमी आहेत तेव्हा, अरे हा यावर्षी काहीच नाही हो, घातलेले पैसे जेमतेम बाहेर येणार, मग शोक करत बसा नाही. अरे कधी कधी खूप आंबे असतात, कधी कमी असतात, मग कसं मॅनेज करूया, खूप असतात तेव्हा काहीतरी ॲडजस्ट करूया. हां, मनुष्याने काही ना काही विचार, हां, ह्या प्रकारे म्हणजे मी बेसिकली कसं आहे, अरे निसर्गामुळे मी दुःखी आहे, निसर्गापुढे कसा आमचा धंदा चालणार, असं लोक वेगवेगळे निसर्गाला शोक काय दोष द्या, लोकांना दोष द्या, मार्केटला दोष द्या, हां, सगळे आप बघा कसं आहे. मी काय करू शकतो म्हटलं की ती जबाबदारी आपल्यावर येते, आपल्याला करावं लागतं आहे, आणि बाकी ज्यांना दोष म्हणजे मी का दुखी आहे, ह्यानी असं केलं म्हणून मी दुखी आहे, तिने तसं केलं म्हणून मी दुखी आहे, अरे तू काय करतोय. आपण दुखी बनण्याकरता इतरांना बोलत असतो, त्यांनी असं केलं, नवऱ्याने तसं केलं, काकूनी तसं केलं, नंदेने असं केलं, आणि बॉसने तसं केलं, आणि शेजारच्याने तसं केलं, त्यांना तुम्ही बदलू शकत नाही. आणि जे बदलू शकत नाही त्याचा तुम्ही किती डोकं फोडून काय फायदा आहे, तू काय करू शकतो त्याचा विचार कर, जे तुम्ही बदलू शकता. आपण काय करतो, स्वतःला बदलायला सोडून बाकीच्यांना बदलायचा प्रयत्न करतो. या जगातले सगळे लोक स्वतःला बदलायच्या ऐवजी, कसं आहे, स्वतःला बदलायला कठीण आहे, बरोबर ना, पण बाकीच्यांना बदलणं कठीण आहे का, अशक्य आहे. म्हणजे आपल्याकडे दोन चॉईस आहेत, कठीण आणि अशक्य, आणि आपण अशक्य चॉईस निवडतो आणि स्वतःला दुःखी होत बसतो. हा, तो असा वागला तर मी आनंदी होईल, तुमच्या हातात नाही ते अशक्य आहे. बघा, आपल्याकडे दोन चॉईस आहेत, स्वतःला बदलायचं किंवा दुसऱ्यांना बदलायचं. स्वतःला बदलणे कठीण आहे आणि दुसऱ्याला बदलणे अशक्य, तर तुम्ही दोन चॉईस घ्या. अशक्याला घेतला तर तुम्ही भिंतीवर डोकं पडणार आणि म्हणणार भिंत म्हणजे भिंत, दुसऱ्यांना बदलायचा प्रयत्न करणे म्हणजे भिंतीवर डोकं पडण्यासारखं आहे, त्यांनी काय होणार नाही आहे, तो कधी करू नये माणसाने, थोडाफार केला ठीक आहे पण विशेष नाही. हां, पण मग मला बदलायचं, छे छे ते तर कठीण काम आहे हो, ते मला बदलायचं, मी डिसिप्लिन बनायचं, जे काय असेल ते. हां, पण मग तुमच्याकडे दोनच चॉईस आहेत, कठीण आणि अशक्यामध्ये. हां, तुम्ही निवडायचं आहे, तुम्हाला कठीण मार्ग घ्यायचा आहे का अशक्य मार्ग घ्यायचा आहे. 90% किंवा 98% लोक कोणता मार्ग घेतात, अशक्य व्हायला. आणि मग ते आपण म्हणलो म्हणून जगामध्ये 99% किंवा 100% लोक दुःखी आहेत, कारण का ते अशक्याला मार्ग घेत आहेत. अशक्याला मार्ग आहे की मी कसा बदलू, मी काय करू, जी परिस्थिती आहे ती आहे, माझ्या शेजारच्याने मला कमेंट मारली, हां बघा ह्याचा बायको असायचे, ह्याची नवरात असायचे, जे काय असेल ते, किंवा नातेवाईकांनी मारली, त्या तुम्ही काही करू शकत नाही. हां, तुमचा बॉस पॉलिटिक्स करतोय, दुसऱ्याला काहीतरी फेवर करतोय, जे काय असेल, हे सगळं चालू असतंय जगात, हां काही करू शकत नाही, तुमच्या हातात काय म्हणजे त्या बॉसला बदला काही करू शकत नाही, काय तर थोडंफार करू शकत असाल, हा त्याला बदलायचा प्रयत्न करणे काहीतरी आयडिया लावून तर ती करा, पण नुसतंच बडबड करत बसणे आणि सुखी दुःखी होत बसणे ह्याच्यात काय अर्थ नाही आहे. पण आपण तेच करत असतो, भेटलो की काय झालं कसं आहे, अरे काय बोलू रे तो तसा होता आणि त्यांनी असं केलं आणि त्याच्यामुळे माझं असं झालं, पण वाय डोंट यू ॲडजस्ट, ही इज नॉट गोईंग टू चेंज, हां तो बदलणारा नाही आहे. हां तू काय करतो ते बघ, कधी बिझनेसमध्ये अरे तो डुप्लिकेट माल विकतो म्हणून स्वस्तात देतो आणि लोक घेतात, मग तू जाहिरात कर की तो डुप्लिकेट दाखव समाजाला, जाहिरात करून की कसा तो डुप्लिकेट माल आहे म्हणून, हुशार लोक येतील तुझ्याकडे, हां किंवा तू डुप्लिकेट विक काय करा, पण नुसतं मग पैसे कमवायचे असेल तसं करावं लागतं, एकदा तो डुप्लिकेट विक किंवा तू जगाला दाखव की कसा तो डुप्लिकेट आहे कसा तुझा ओरिजिनल आहे, फरक काय लोकांना दाखव ना बाबा ह्याच्यात ही क्वालिटी ह्याच्यात ही काहीतरी कर, पण नुसतं शोक कर. आपण सहसा दुःख करत बसतो, BMW राहतो आणि हे सगळे टेम्पररी सोल्युशन्स होते, हं आता थोडेसे परमनंट सोल्युशन 5 मिनटं ह्याच्यात काय आहे, शास्त्र अध्ययन करणे, आपली बुद्धी स्ट्रॉंग कशाने होते, शास्त्र वाचून, भगवद्गीता भागवतम वाचून श्रवण करून, हे आपल्या कारण का बुद्धीला काय पाहिजे, विश्लेषण करायची बुद्धी पाहिजे, काय चांगलं काय वाईट योग्य प्रकारे विश्लेषण, आता आपण विश्लेषण करतो पण मन सांगतं तसंच करतो, पण चांगलं वाईट विश्लेषण कसं करावं ह्याच्याकरता शास्त्रात योग्य ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, म्हणून शास्त्रांचं अध्ययन करणे किंवा शास्त्रांच्या चर्चेवर ऐकणे जसं आपण आज ऐकतोय, पण थोडंफार ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी थोडंफार स्वतःचंही अध्ययन करावं. आणि दुसरं आहे ओके, एक आहे शास्त्रांचे अध्ययन करणे, त्यांनी आपलं विश्लेषण करायची काय म्हणते कॅपॅसिटी शक्ती वाढते, आणि एकदा विश्लेषण व्यवस्थित झालं आणि बुद्धीला पटलं की बाबा हे काय गुलाबजाम किंवा हे समोसा किंवा हे काय ह्या हातगाडीचं जेवण तुझ्याकरता चांगलं नाही आहे, एकदा बुद्धीला पटलं मग बुद्धी मला सांगते गब्बस नाही म्हणजे नाही. हां बुद्धीला पटायला शास्त्रांचं अध्ययन पाहिजे, ज्याने तुमचं विश्लेषण पण व्यवस्थित होतं आणि एकदा बुद्धीला पटलं की तुमचा दृढ निश्चय पण, हां जो पण बुद्धीला पटलं नसेल तो पण मग ते आपल्या लिला लिलेचा पेचा झाला, मन म्हणतं तसं ते करत आहे, मन बुद्धीला स्ट्रॉंग करायचं असेल परमनंट सोल्युशन हे BMW CA CID वगैरे चांगले मुद्दे आहेत, ते खूप हेल्पफुल आहेत, हां पण ते परमनंट नाही आहेत. हां आणि परमनंटमध्ये आहे शास्त्रांचं अध्ययन किंवा श्रवण, ज्याला अध्ययन करायला वेळ नाही आहे वाचता येत नाही तर त्यांनी श्रवण तरी करावं, हां ऐकावं तरी. दुसरं आपल्याला ना आपल्याकडे जो एक्स्ट्रा वेळ आहे तो थोडासा आध्यात्मिक जपामध्ये वगैरे दिला पाहिजे, लोकांना वाटतं की माझा नोकरीचा वेळ जाणार माझा अभ्यासाचा वेळ जाणार, नाही भगवंतानी आपल्याला जप करायला आपल्या 2 टाईम मागितले आहेत, आपल्याला वाटतं आपला वर्क टाईम मागितलं आहे, वर्क टाईम म्हणजे कामाचा वेळ, नाही भगवंतानी आपल्याला वेस्ट टाईम आणि वरी टाईम मागितलेलं आहे. हां वेस्ट आपण टाईमपास म्हणतो, खरं ते टाईमपास नसून काय आहे टाईम वेस्ट आहे, तो वेळ आपण जप साधना ध्यान ह्याला दिला पाहिजे, वेस्ट टाईम आणि वरी टाईम. वरी टाईम म्हणजे त्यांनी तसं केलं तर कसं होईल, त्यांनी तसं केलं जे आपण चिंता आयुष्यात करत असतो, ह्या 2 वेळा माझं कसं होईल, हां आणि त्याचा मुलाचा आता काय मुलाच्या मुलाचं 10वीमध्ये 70% झाले त्याचं कसं होईल, होईल ना कधी आता आहे त्यांनी करा, आले 70% 90 यायला पाहिजे पण नाही आले 70 आले 50 आले, काय करता येते ते करा पुढे. तर वरी टाईम आणि वेस्ट टाईम हे आपल्याला भगवंतांच्या साधनेसाठी दिलं पाहिजे आपल्या आयुष्यात, ते घालवायचं नाही. आणि हे जे आहे ना जप केल्याने, जप हा कसा आहे आपण इथे सुरुवातीला केला पण विनंती आहे की प्रत्येक जण दररोज आपल्या घरी 1, 2, 3 माळा, 4 माळा जसं होईल तसं करू शकताय. जप हे आपल्या काय ते सर्फच्या जाहिरातीसारखं झटपट डाग मिटाय वगैरे जे काय जाहिरात असतात काय रोशन की चमकी असं काय ते मला आठवत नाही, मी लहानपणी TV पाहिलेले आहेत जे काय सर्फ एक्सेल वगैरे. तर जप हे आपल्या मनामध्ये मी काय म्हटलं अनेक जन्मांच्या इच्छा आणि अनुभव साचलेले आहेत ते सगळे थोडं ते आपल्याला डिस्टर्ब करत असतात. आत्ता अनेक जन्मांची इच्छा अनुभव आपल्याला डिस्टर्ब करत असतात, ते काढून टाकायचे. ते मनाला साफ करायचं काम जे आहे ते मंत्र जप मंत्र करत असतं आहे. म्हणून तर जप केला पाहिजे डिटर्जंट. आणि थोडंसं ना आपल्या मनाचं काय म्हणूया फर्निचर थोडं साधं केलं पाहिजे. म्हणजे मनाच्या अपेक्षा ह्या थोड्याशा कमी नाही ॲडजस्ट केल्या पाहिजे तुमच्या पोझिशननुसार. जसं तुम्ही पाहिलं आमचे काही का एक आहे तुमच्या पोझिशननुसार तुमचं वागणं. म्हणजे आपण पाहतो पांडव राजा होते, त्यांच्याकडे खूप मोठा महाल होता इंद्रप्रस्थला. काय तो महालाचं नाव होतं? ते खूप तिथे दुर्योधन गोंधळला, पाणीला समजून काच वाटली आणि ते काय ते वेगवेगळं खा इंद्रप्रस्थात त्यांनी महाल बनवलेला माया दानवनी. त्या महालाचं एक नाव होतं एनिवे. हां म्हणजे पांडवांची इच्छा अपेक्षा साध्या होत्या, पण ते राजाच्या पोझिशनमध्ये होते म्हणून त्या पोझिशनला तो महाल असतो म्हणून तो त्यांनी घेतला होता. आपण कसं होत? आपण राजा नाही होत, आपण आहोत एक साधे काहीतरी 10-15 हजार 1 लाखाचे कमवणारे. आपलं इच्छा मात्र त्या महालापेक्षा मोठ्या आहेत. हां आपलं जे मेंटल फ्रेमवर्क आहे ते महालापेक्षा मोठं आहे. पांडवांचा महाल होता पण मेंटल फ्रेमवर्क हे साधं होतं. आपण जगतो साधं, म्हणजे आपण जगतो म्हणजे आपली परिस्थिती साधी आहे, पण मेंटल फ्रेमवर्क कसं आहे महालापेक्षा मोठं आहे. मग तिथे तो गॅप झाला ना, गॅप हां गॅप ॲडजस्ट करा. आपली परिस्थिती तसंच आपलं मेंटल फ्रेमवर्क हां ठेवा. एनिवे आपलं जे मनाचे अनेक इच्छा अपेक्षा आहेत हजारो वर्षांच्या जन्मांच्या ते हरिनाम जप मंत्रांनी साफ होणार आहेत. म्हणून जप केला पाहिजे. आणि हे जे ह्याचा टी व्ही लिहिला आजकाल मोबाईल टी व्ही हे जे मीडिया टी व्ही व्हिडिओ ह्याच्यापासून थोडं लांब राहिलं पाहिजे. हे तुमच्या मनाला खूप आपल्याकडे ऑलरेडी एवढ्या इच्छा आणि काय काय म्हणूया अपेक्षा इच्छा आणि जे अनुभव आहेत आणि ते टी व्ही मोबाईल आणि त्याच्या तुमच्या एवढा त्यात भर घालतं आहे. हां म्हणजे एकदा आता तुम्ही ऐकलं असेल अमेरिकेमध्ये ते गन व्हायलन्स खूप होत असतो, सारख्या कोणत्या रोट्यांनी गोळ्या माझाडत असतं आहे. हां त्यांनी अभ्यास केला आहे की जो एखाद्या मुलाने जो दररोज मेबी 2 तास टी व्ही पाहतो आणि जे काय असेल तर तो 18 वर्षाचा म्हणजे प्रौढ होईस्तोवर हां तो काहीतरी त्यांनी एवढे खून पाहिलेले असतात, एवढे बलात्कार पाहिलेले असतात असं तो तसं लगेच वागत नसेल, पण त्याच्या मनामध्ये तेवढे संस्कार हां शिरलेले असतात. हो ह्यातनं आता जेव्हा टी व्ही होता ना, टी व्ही आता मोबाईल आला आहे, टी व्ही होता तेव्हा एक प्रकारचं काय म्हणूया मनोविकार लोकांना यायला लागला. टी व्हीमध्ये आपण काय पाहतो हिरो हिरोईन पिक्चर ते कायम छान ड्रेसमध्ये असतात, कायम छानच दिसतात, कारण ते कायम त्याचे मेकअप करून 2 तास आलेले असतात. हां त्यांचा ड्रेस छान असतो, हे केस छान असतात. मग तर त्यांनी जेव्हा टी व्ही आणि पिक्चर्स आले तेव्हा लोकांमध्ये असं एक आलं काय आलं की आपण पण कायम छानच दिसलं पाहिजे. पण तसं नाही आहोत. हां तसं आपलं आयुष्यात होऊ शकत नाही, पण लोकांना आणि थोडंफार छान दिसलं की लोक डिप्रेस व्हायचे आणि अरे इथं असं आहे, अरे असं झालं, अरे काय झालं, 2 केस असे झाले, 1 डाग इथे आला, सो मेनी थिंग. आता तर मोबाईल आले, हां मोबाईलवर सारखं सेल्फी घ्या, असं करा तसं करा, हे एवढं प्रमाण वाढलेलं आहे की थोडंसं काय म्हणजे आपलं मनाची काय झालं आहे, मनाने आपण काय केलं आहे. आता आपण सांगतो की अपेक्षा आणि वास्तविकता एका लेवलला आणा. आणि ह्या टी व्ही पिक्चर आणि आता मोबाईलमुळे मनात काय केलं आहे वास्तविकता आणि अपेक्षा लांब लांब नेत आहेत. अजून वास्तविकतामध्ये आपण एवढे सुंदर नाही आहोत, पण त्या सेल्फी आणि ह्याच्यामुळे आपल्या अपेक्षा आहेत की आपण कायम सुंदर राहायला पाहिजे. वास्तविकतेमध्ये आपल्या आयुष्यात तसं नसतंय, पण ह्या मोबाईल आणि यूट्यूबमध्ये हां आपण कायम कुठेतरी फिरायला जायला पाहिजे, कायम ती बड्डे पार्टी व्हायला पाहिजे आणि कायम अमोक व्हायला पाहिजे. आणि माझ्या बड्डे पार्टीमध्ये अरे त्याच्या बड्डेमध्ये 2 केक होते, माझ्या 3 पाहिजेत. 2-3 काय तुम्ही आनंदी बनणार नाही आहात. बड्डे पार्टी नाही झाली तरी ती आनंदी बनणार. आता तुम्ही मी काय बड्डे पार्टी केलं का कधी? पहिला बड्डे केला असेल, 5वा केला असेल मे बी. त्याच्या पलीकडे काय पहिला 5वा आपल्याला आठवत पण नाही. पहिला आणि 5वा केला असेल पुढचं काही आपल्याला आठवत पण नाही. हां पण ह्या मोबाईल आणि ह्याच्यामुळे काय झालं आहे, अपेक्षा हां वास्तविकता आणि हा जो प्रकारचा गॅप वाढत चालला आहे. आणि त्यामुळे आपण मी पाहतोय कधी कधी मी कॉलेजच्या मुलामुलींशी संपर्कात असतो, एवढा तो गॅप वाढत चालला आहे. हां, की जसं म्हटलं ना तसं तुम्ही असं फेसबुकमध्ये मला कोणी लाईकच केलं नाही, बापरे मी माझा फोटो घातला विषय संपला. आणि ह्यांनी काय करतोय आपण वैयक्तिक जीवनामध्ये ते आणत आहेत लोक आजकालची मुलं मुली, एका प्रकारे खूप मोठा रोग येतो. हां, मी त्याच्या समोरून चालत गेले किंवा गेलो काही मुलगा मुलगी असेल तसं, आणि त्यांनी मला स्माईलच दिलं नाही. लोक त्याचा एवढा विचार करत बसतात आजकालच्या मुलामुलींना एवढा प्रॉब्लेम आहे, त्यांनी तुमच्याकडे स्माईल नाही दिला म्हणजे काय तो तुम्हाला बघा. एकतर 90% कसं असतं आहे, आपण मनात कल्पना करत असतो की तो तस तो मे बी तो बिझी असेल, त्याच्या मनात काहीतरी खूप गहन प्रश्न चालू असलेले, म्हणून त्यांनी बरेचदा तसंच असतं आहे. पण आपण तो मला आवडत नाही, ती मला आवडत नाही, त्यांचा ग्रुप वेगळा आहे, सो मेनी थिंग्स आपलं मन विचार करत असतं आहे, हां कल्पना करत बसतं आहे, पण बरेचदा तसं ते सत्य नसतं आहे. त्याप्रकारे ह्या जे गॅजेट्स आहेत, कोणते टेक्नॉलॉजीचे विषय आहेत, ते आपल्या मनाला सत्यतापासून खूप लांब नेत जातात, ते आणि त्यांनी आपण दुःखी होत जातो, ते थोडंसं सांभाळून राहायला पाहिजे. आणि शेवटचा विषय, सॉरी माझा वेळ वाढला लक्षात, ते कॅनॅडू जास्त बोलत गेलो, सी आय डी आणि बी एन डी थोडं जास्त झालं वेळेपेक्षा, 2 मिनिटं आहे शेवटचे. जप ह्या केल्याने मी तर ऑलरेडी म्हटलं कसं होतं आहे आपलं क्लिनिंग डिटर्जंटसारखं, पण अजून काय होतं आहे, आपण गीता कोर्सला ऐकलं आपला जो मासा जो पण पाण्याच्या बाहेर आहे तोपर्यंत तो कधीच आनंदी होऊ शकत नाही, तर त्याचप्रकारे आपण जेव्हा भगवंतांशी कनेक्टेड नाही होत, आपण काही केलं, गाडी घेतली, घोडा घेतला, अमुक केलं, सुंदर कपडे घातले, सुंदर असू पण जो पण आपण भगवंतांशी कनेक्टेड नाही होत तो पण आपण आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाही. थोडं या सीआयडी वगैरेमुळे थोडंफार इम्प्रूव्ह होऊ शकतोय, टेम्पररी सोल्युशन्सनी आपली स्थिती थोडीफार सुधारू शकते, बऱ्यापैकी पण सुधारू शकते, पण फुल सुधारायला हां आपल्याला भगवंतांशी कनेक्टेड पाहिजे फुल सुधारायला. आणि ठीक आहे, इथे विषय संपलेले आहेत, तर आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक आले, लक्षपूर्वक ऐकलं, हरे कृष्णा. अरे कुठे किशोरदेव तर वर प्रसादची सोय करायला गेले, तर प्रसाद वर असेल. नेक्स्ट सेशन कधी आहे? शनिवारी, आज सोमवार आहे, म्हणजे आता येता शनिवार 21, त्याच्या पुढे म्हणजे 14 दिवसांनी 12 दिवसांनी, हां 28 शनिवारी नेक्स्ट सेशन आहे, तेव्हाचा विषय बघूया, तर मला पाठ नाही पण जे काय असेल ते. हरे कृष्ण, शिल प्रभुपाद की जय.